స్వామీ మాతౌ నాతాయ నమః. పరమహంస సద్గురు స్వామీ మకరంద నాతాయ నమః. పరక్రమచి సుర్వాత పని ప్రార్థనని కల్య సప్త రోహిత్ కుల్కర్ణి ప్రార్థనా.
చేతన జడతే సుఖ చిత్తేతన
స్వస్వ
आपल्या या महाशिबिराच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये मी मंदार वगैरे आपलं स्वागत करतो. आपण पारायणाचे महोत्सव बरेच आपली नित्य नैमित्तिक शिबिर दर महिन्याला गुगाव येते सुमारे 40 साधकांची. पण हे शिबिर खूप आगळे वेगळे आहे, हे शिबिर खूप भव्य आहे. सुमारे 1200 साधक या शिबिराकरता आपण एकत्र जमलो. या शिबिरामध्ये मनोगत होती काल सुद्धा झाली, मुलाखती काल झाल्या होती, साधना होती. स्वामींच्या 61 निमित्त आपण हे शिबिर मंडळाने घ्यायचं ठरवलं. पण हा फटाटो कशासाठी? चित्तशुद्धी आणि साधना आपली जितकी अधिकाधिक होईल तितकी स्वामीजींना ती प्रसन्नता देऊ दे. या शिबिरामध्ये आणखीन एक हेतू मला वाटला, ती म्हणजे स्वामीजींनाच अधिकाधिक समजून घेण्याची ओढ, त्याची उत्सुकता, त्याची उत्कंठा. महाराज म्हणतात की सद्गुरु साधिता सोहळा जीवनगत पहिला उदय संसाराचा, काय उतरावी म्हणून पवण्या देणे जन्मा नाही येणे आई सकत. आपण उतरावी होऊ शकत नाही, ती आपली पात्रताही नाही, ती क्षमता नाही. खरं सांगायचं तर ती मी हे व्यक्तिगत बोलतो, पण खरं तर सांगायचं माझी इच्छा देखील नाही, कारण तरुणातच राहणं मी अधिक पसंत करेन. ज्यांच्यामुळे आपली जीवन घडली, ज्यांच्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रकाश आला, ज्यांना उदयलं तर आपलं जीवन जरूर शून्य होत होणारच नाही. अशाविषयी आपण काय बोलणार? कुठलं मनोगत हे संपूर्ण शब्दामध्ये ते व्यक्त करता येत नाही, व्यक्त करताय. कारण चैतन्य महाराज देखील म्हणते की मी हे शब्दात नाही व्यक्त करू शकत, मांडू शकत नाही. 5-10% काही समजलं असत. आपण देखील ते थोडस दुस्साहस त्यांच्याच कृपेच्या अधिष्ठानावर करू, त्यांच्या परवानगीने करू. काही चुकलं तर ते आपल्याला क्षमा करतील. तुकाराम महाराज म्हणतात, माझा अनाथासी गुरुनी पदरी निघाले भायरी गुरुराज, आकाराचे माथा दोन या पाय केलेले अक्षर मुझपले, काय सांगू माझी वाचा हे निमाली, सद्गुरु माऊली दया मुझे. तुकाराम महाराज म्हणतात, माझी वाणी माझी वाचा स्तब्ध झाली, थांबून गेली. स्वामीजी उपमा काय द्यायचं? ते सूर्यासारखे असतात. सूर्य जसा उगवतो तोच अंधकाराचा नाश करण्यासाठी उगवतो. अंधकाराचा नाश केल्यानंतर त्याचा एक कुठला वेगळा अभिनिवेश देखील त्याच्या ठिकाणी नाही, तो अत्यंत सहज की त्याचा सहज भावना आहे, सहज स्वभाव. त्या जगात रंग पडू तू श्रेयची राहुल म्हणून म्हणजे जैसा भस्मरूप दक्षिण आहे. अभिषेक महाराज मी काय बोलतो, तुमच्या आमच्या जीवनामधला अंतर्कार दूर करण्यासाठी हा भास्कर मात्र 61 वर्ष आज दिसतो आहे. कारण त्यांचे जन्म देखील हे आपल्यासारखे नसतात, आपल्याला घ्यावे लागतात. ते स्वतः जन्म घेतात. प्रकृती स्वाम अभिष्ठाय भगवंत असं म्हणतात. प्रमोदक आपल्या उद्धारासाठी घेतात. आपली पाप ताप तोगी पिढींचे पालक समुद्रा जाय आप रंगीत द्यायचे. ब्रह्मा जेव्हा समुद्राकडे जाते तर तेव्हा वाटे देणाऱ्या सगळ्या श्रांतांचं गरु पाप ते हरण करून जात, सगळ्यांना पवित्र करून जात. आपण त्यांचा चरित्र ग्रंथ वाचला. दीपे दीपू लागला आधीचा कोण हे निवडत नाही. दिवा लावला त्यातला आधीचा कोण हे
ओळखी
पैसा सर्वस्व जो मज भजे तो मी जी होऊन खाते. स्वामीजींनी काल देखील आपण बोलत होत आहे की मुलासाठी पाहत होतो आणि मी स्वतो ना स्वामीजी तुमच्या कृपेनेही तसाच एक जंगट तसाच एक तरुण मुलांचा समुदाय आज देखील पेपरामध्ये घडतोय. आम्ही देखील खरस्परांमध्ये तेवढंच प्रेम विश्वास ठेवण्याचा जपण्याचा प्रयत्न करतोय. त्या दिव्याला किंवा प्रकाश देतो असं माहिती आहे त्याच्यामध्ये काही नवीन. पण त्या दिव्याला प्रकाश देण्यासाठी स्वतः जळायला लागत. तो स्वतः जेव्हा जळतो तर तेव्हा ती कोणी प्रकाशमान होते. ती अंधकारामुळे मोठ्या स्वामीजींच्या चरित्राचं अवलोकन किंवा त्याचा अभ्यास असं म्हणून अवलोकन हा सुद्धा खूप मोठा शब्द झाला. माझ्या अल्पमतीला अवलोकन वगैरे मला वाटत नाही कधी कधी. पण अभ्यास मला नाही करता मी काम त्यांचं निर्णय झालं तेव्हा मी युक्त मांडलो. पण मी तशाच पद्धतीने बाबा तुमचे लोक पाहते स्वतःच काहीच न बोलता सर्वांवर किंवा सर्वांसाठी ते काय काय करतायत त्याची प्रत्येकाला कल्पना आहे. मी ते शब्दात मांडण्याचा तुकडा प्रयत्न करून मी त्याचा अपमान करू शकतो. पण मला माहिती मी ते मांडू शकतो. स्वामीजींनी आपल्यावर प्रेम केलं ते आपल्यावर प्रेम करतात. मला असं वाटतं प्रेम तोच करू शकतो जो स्वतः निष्काम किंवा निरपेक्ष झालेला. आपलं प्रेम म्हणजे सगळं असतं कारण आपण प्रेमाच्या बदल्यात देखील काहीतरी अपेक्षा करतो. आपण केलेलं प्रेम हा देखील व्यवहार आहे. स्वामींचं प्रेम ते परिशुद्ध निष्काम निरपेक्ष पुरा स्नेह पाहत आहे. मागात आलं ती अक्षर शब्द पाठी आवडत आहे कृपा आधी. आपल्या सगळ्यांची प्रकृती वेगवेगळी, आपल्या सगळ्यांचं मनोविश्व वेगवेगळे, आपल्या आवडी वेगळ्या आहेत. आपल्या प्रत्येकाचे आपल्या जीवनात असलेले प्राधान्यक्रम निरनिराळे आहेत. पण तरी देखील आपण सगळेजण स्वामीजींशी त्याच प्रेमबद्दल बांधले गेलो आणि आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की स्वामीजी हे माझे तार्किकांसाठी ते तर्कशुद्ध आहेत. भाविकांना ते फक्त मागतात. अमाकर्मांसाठी ते तरुण आहे. ज्येष्ठ साधकांसाठी ते त्यांच्यापेक्षाही कितीतरी विचारामध्ये अधिक पोक्त अधिक चिंतनशील असे म्हणतात. मी परत भरपूर प्रयत्न करतो काही वेळी वर्णन करायचं ते काही वेळी समजतं. पण प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये याच पद्धतीने जेव्हा स्वामीजी आले तर ते कसे आले, ते त्यांना कसे भासले, त्याच्या आठवणी प्रत्येक साधकाने आपल्या हृदयाच्या टप्प्यात झुकून ठेवलेल्या असतात. आता आपण अशाच काही आठवणी ऐकणार आहोत. तशीच काही गुणवत्ता आहे आपल्या केंद्राचा विस्तार अनेक क्षणांमध्ये अनेक गावांमध्ये पावस पासून सुमारे 20 किलोमीटर दूर असलेल्या डोरले या गावी संपर्क सुभाष दादा डॉक्टर तिथे एक मित्र नैमित्तिक साप्ताहिक केंद्र देखील आपल्या मंडळात. आता आपण त्यांच्याकडून ऐकूया की स्वामीजी विषयी त्यांचे काय.
से लोक लावीने द्वारी त्याचा वेणू केला धरणार. 27 जून 1958 रोजी भागेश्वर निवासातील पन्हाळ्त मंदिरात आपल्या घरी रात्री 10 वाजता परम पूजनीय स्वामी माधवनाथांनी ज्ञानेश्वरीवर पहिले निरूपण स्वांत सुखाय केले. ते ऐकण्यासाठी एकच श्रोता होता, तो म्हणजे मातोश्री सरलाताई. गणूबाई स्वामीजींनी इवलेसे रोप आपल्याद्वारे लावले. हे रोप ते भराभर वाढू लागले. आज त्याचा वेग लग्नावर गेल्याचे चित्र आपण स्पष्ट पाहत आहोत. स्वामी माधवनाथांचे आनंद अनुभवनाचे स्वप्न जरूर साकार होत आहे. नुकताच मंडळाने साठावा वर्धापन दिनही साजरा केला. आपण सर्वजण देवान आहोत. पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे अशा महापुरुषाच्या छायेखाली विसावलो आहोत. स्वामी माधवनाथांनी सतत 50 वर्षे प्रवचन सेवा करून अनेकांची उत्तम जीवने घडवली. अनेक उत्तम साधक तयार झाले. त्यांच्या समोर त्यांच्यासारखे नाथसंप्रदायाची धुरा समर्थपणे पेरू शकतील असे 2 शिष्योत्तम घडविले. पूजनीय स्वामी मत्स्यनाथ व पूजनीय स्वामी माधवानंद. तरी आता आमचे गोड करावे, पैसे तांदुळी कासव्या विनवावे, साळी खरी आणि काही प्रार्थावे सूत्रहाराचे. त्याप्रमाणे मुळातच पारमार्थिक गुण अंगी असलेल्या स्वामी मत्स्यनाथांना अचूक घेऊन नाथसंप्रदायाचे शिवधनुष्य त्यांच्या हाती दिले आणि अनेक मुहूर्त साधकांसाठी परमार्थाचे दालन खुले गेले. आज पूजनीय मत्स्यनाथांच्या 61 निमित्त हे महाशिबिर आयोजित केले आहे. स्वामी मत्स्यनाथांबद्दलचे माझे भाव शब्दात वर्णन करणे कठीण आहे. तरीही पूजनीय माधवनाथांची आज्ञा समजून त्यांच्या कृपाशीर्वादाने मी हा छोटासा प्रयत्न करत आहे. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात भगवंतांनी जी भक्तलक्षणे सांगितली आहेत त्यातील एक एक लक्षण घेऊन पूजनीय स्वामी मत्स्यनाथांकडे पाहिले तर प्रत्येक लक्षण त्यांच्या अंगी विरसत आहे हे सर्वांनाच समजेल. अद्वेष्टा सर्व भूतानां, ज्याची दृष्टी भगवंत पाहते त्यांच्याजवळ द्वेष हा शब्द येणारच कोठे. स्वामीजी ज्यावेळी नमस्कार करीत केंद्रात येतात त्यावेळी त्यांची दृष्टी सर्वत्र स्त्रीवरच पाहत असते. ज्याने जीवनात विशिष्ट दृष्टी संभोगली आणि संवर्धली त्यांची भूमिकाच वेगळी असते. मी स्वामींचा सेवक आहे ही भावना असल्यामुळे त्यांना अहंकार स्पर्शू शकत नाही. गीता काय सांगते, दुर्गुणांचा द्वेष करायचा दुर्गुणींचा नाही. भक्त अधर्माला अधर्मच म्हणतो ही वृत्ती अंगी बांधल्यामुळे तेथे आपापर भाव न राहता मैत्रीचा संबंध राहतो. असेच वर्तन पूजनीय स्वामीजींचे दिसते. ते स्वतः शांती सुखात रमलेले आहेत त्यामुळे त्यांना द्वेष तळसू शकत नाही. सर्वत्र आत्मभाव असल्याने सर्वांची गुणात शैली असल्याप्रमाणे ते स्नेहभावाने वावरताना दिसतात. करुणा तर त्यांच्या डोळ्यातून शब्दातून अखंड वाहत असते. सतत भगवंताशी जोडलेला असतो तो सतत योगी. 24 तास भगवंत आपल्या जवळ आहे त्याचे ज्ञान ज्याला झाले आहे तो सतत योगी. तोच भगवंताला आवडतो म्हणूनच ते माधवनाथांना प्रिय झाले. देहबुद्धीची ते आत्मबुद्धी करावी हेच परमार्थाचे सूत्र आहे. ते केवळ प्रवचनातून न सांगता स्वामीजी कृतीतून स्वामीजी कृतीतून करून दाखवले. ते कसे तर अंगीकार केला आपण माझा जेव्हा ही काव्य स्वामीजींना जेव्हा पुरले त्यावेळी स्वामीजी तापाने फणफणलेले होते. सद्गुरूंच्या स्वप्नातील दृष्टांतानुसार कसले चिंतन न करता सद्गुरूप्रती असणाऱ्या उत्कट भावातून हे अद्भुत काव्य त्यांच्याकडून लिहिले गेले. त्यावेळी त्यांना देहाचा पूर्णपणे विचार पडलेला होता. ते सद्गुरु तत्वाशी केव्हा एकरूप झालेले होते. देहबुद्धी देवात जाऊन पडली होती आणि आत्मतत्वाची तादात्म्यात झालेली होती असे आपले सद्गुरु स्वामी विचारलेले आहे. वरीलप्रमाणे सर्व भक्त लक्षणे अंगी बांधण्यासाठी स्वामीजींनी निश्चयपूर्वक प्रयत्न केलेले आहे. त्यासाठी त्यांच्यावर सद्गुरु कृपा तर होती परंतु त्यांचे स्वतःचे प्रयत्न आहेत हे विसरून चालणार नाही. गीता ज्ञानेश्वरी हेच त्यांचे जीवन. परमार्थाचे सूक्ष्म प्रमेय समजावून सांगायचे त्यांचे कसं पाहिले तर त्यांच्या सूक्ष्म बुद्धीची कल्पना येते. परमपूजने स्वामी माधवनाथांप्रमाणे त्यांच्या यंत्रांगात इंदिरा विचरणाऐवजी गीता विचरण किंवा ज्ञानेश्वरी विचरण चालू असते असे म्हणजे तो वागे करणार नाही. त्यांच्या निरूपणातून व्यक्त होणारे विचार आणि त्यांचे वर्तन यात फरक दिसत नाही. ज्ञान भक्ती आणि कर्म यांचा केवळी संगम त्यांच्या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणून ते संतपदावर आरोप झालेले आहे. 30 जुलै 1996 ची गुरु पौर्णिमा. सर्व साधक विश्वासाठी हा दुःखद दिवस. पूजनीय स्वामी माधवनाथांनी या दिवशी आपला देह सद्गुरूचरणी अर्पण केला. आता आपले सद्गुरु सगुण रूपात नसले तर ते सद्गुरु तत्व रूपाने आपल्यात आहेत असे सांगून त्यांच्या कार्याची शिवधनुष्य त्यांच्या कृपाबळाने फेरून सर्व साधकांना पूजनीय स्वामी माधवनाथांनी आपल्या मायेच्या पंखाखाली घेतले आणि खऱ्या अर्थाने ही गुरुमावली स्वामी कार्यासाठी कटिबद्ध झाली की त्या कार्याची शुद्धता आणि पवित्रता राखून. त्यानंतर 4-5 वर्षात येथे येणे विशेष झाले नाही परंतु पूजनीय माधवनाथांनी दाखवलेल्या मार्गाने पूर्ण श्रद्धेने मार्गक्रमण चालू होते. सर्व धागेदोरे स्वामीजींचे तोडले असल्याने पुन्हा पुन्हा येथे बांधले गेले. पुढे 2003 साली सौ विद्या व सौ आरती दोघांनी ढोगाव शिबिराला जाण्याचा योग आला. या दोघींचा आनंद व समाधान पाहून नाभाई शिबिराला जाण्याचे वेग लागले. त्यावेळी मकरनाथांचे गौरव दर्शन झाले ते मनाला भावले. ते म्हणजे स्वामी माधवनाथ आणि मकरनाथ एकच आहेत. पूजनीय स्वामी मकरनाथ आपल्या सद्गुरूंचे कार्य त्यांना कसे अपेक्षित होते तसे ते पुढे नेत आहेत. पूजनीय स्वामी माधवनाथांनी वेळ घडल्यानंतर निर्माण झालेली पोकळी मकरनाथांनी भरून लागली आहे. पूजनीय माधवनाथांसारखे मधुर बोलणे तसेच भगवान चालणे तशी प्रेममय वृत्ती तशीच अमृत वर्षा करणारी वाणी स्वामीजींसारखे उत्तम वक्तृत्व यामुळे पुन्हा माधवनाथांचे दर्शन झाले. गुळा पुणे पादरे मागुती चालती अक्षरे पाठी शब्द अवतरे कृपा आदी त्याची प्रत्यक्ष अनुभूती प्रत्ययाला येते. पूजनीय स्वामी मकरनाथ आपल्याला हात मारतात त्यावेळी त्या उत्तरात किती प्रेम आपण की जिव्हाळा असतो याची जाणीव होते आणि हे प्रेम असे आलिंगन द्यायला पुढे येते असे वाटते. कसे वर्णन करावे समजत नाही आणि शब्दात सांगता येत नाही. 2007 साली पूजनीय स्वामी मकरनाथ पावसला आले. येथून 15 किलोमीटर अंतरावर असलेले आमच्या डोंगरेगावी आले तेव्हा काही मंडळींबरोबर संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, आपण पूजनीय स्वामी स्वरूपानंदांच्या पावन गावाजवळ वास्तव्याला आहात तर त्यांना अभिप्रेत असणारी स्वयं साधना सर्वांनी करावी. प्रपंच न सोडता परमार्थ करता येतो. येथे केंद्र सुरू करावयात हरकत नाही. सुभाष आपल्याला मार्गदर्शन करतो. स्वामींनी याला सर्वांनी ह्याला होकार दिला. अनपेक्षितपणे स्वामीजींनी माझ्यावर जबाबदारी सोपवली. दर गुरुवारी संध्याकाळी 7 ते 9 असे केंद्र सुरू झाले. माझ्या पूर्व पुण्याने म्हणा ही स्वामी सेवा माझ्या वाट्याला आली आणि ती स्वामीजी माझ्याकडून करून घेत आहेत असा माझा भावही आहे. या आपल्या केंद्रामुळे माझाही अभ्यास होतो. त्यानंतर 2 वर्षांनी स्वामीजी पुन्हा या केंद्राच्या वर्धापन दिनासाठी आले. वेळ संध्याकाळची होती. सूर्यनारायण मावळतीला होता परंतु आमच्या केंद्रात तो सूर्यनारायण उगवला होता. स्वामीजींच्या आगमनाने आमच्या घरी केंद्रात लख प्रकाश पडला होता. घरात मंदिर झाले होते. परमपूजनीय स्वामीजी आणि सौ मधुरा वहिनी केळीच्या तोरणातून अंगणात आले. त्यांना औक्षण करून घरात येताना फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या घातलेल्या होत्या. त्या पाहून स्वामीजी शंकर थांबले म्हणाले, यावरून नको जायला. सर्वत्र भगवंत पाहण्याची दृष्टी त्या कोमल पाकळ्यातही भगवंत पाहत होती. आपल्या व त्यांच्या दृष्टीत फार फरक आहे. इथे असणारे प्रत्येक कार्य हे सद्गुरूंचे कार्य आहे. मी केवळ निमित्त असा पूजनीय मकरनाथांचा भाव नेहमीच असतो इतकेच नव्हे तर ते प्रत्येकाचा नमस्कारही ते माधवनाथांचा म्हणून स्वीकारून त्यांना समर्पित करतात. गुरु पौर्णिमेच्या कालावधीत तर त्यांचे रूप फारच दैवी भासते, देवाचं ते तू ध्रुवात एक ईश्वरी शक्ती आपल्या समोर साकार होत आहे याचा प्रत्यय मिळतो. गुरुनामाच्या ओळ्या वाचताना हे भावही होतात. त्यावेळी सद्गुरुप्रती असणारी उत्तर भक्ती, अनन्य शरणागती, गुरुनिष्ठा या पुढे पैलूंचे दर्शन घडते. वरील सर्व गुण पाहताना वाटते की स्वामी मकरनाथांचा शिष्यभाव हा गुरुतत्वापेक्षा किती उच्चपक्षीचा आहे हे आपल्या लक्षात येते. त्यामुळे त्यांना गुरुत्व शोधून घेतले. असा शिष्यभाव पूजने माधवांचा त्यांच्या सद्गुरुप्रती होता. किती मजा आहे बघा. आठवण येते पंढरपूर आनंदी आपल्याची. पांडुरंगाचे वर्णन करताना पूजनीय स्वामी विक्रमनाथ सांगतायत, हा पांडुरंग कटेवर हाच विरूप आहे. तो सांगत आहे की हा भोसागर जास्त उंच नाही, माझ्या हातात हात झाला आणि माझ्या बरोबर चला, मी तुम्हाला भगसागर पार करून देतो. त्याप्रमाणे आपला एक हात स्वामी माधवांनी धरलाय आणि दुसरा हात मकरनाथाने धरला, त्यामुळे कोठे बुडण्याची शक्यताच नाही. विवेक जागृत राहणार, सद्गुरु असते हृदयाचं सचिच्छा ते जागवित, त्यामुळे प्रत्येक प्रसंगात येऊन भूमिका येत असतो. संकटात किंवा आनंदात विविधांचे आपल्याला सांभाळत असतात. परमपूजने स्वामी माधवांना म्हणायचे, तिथे पाहायचं असेल तर मकरंदकडे पहा. मकरंद म्हणजे भावाचा सागर आहे, त्याचा प्रत्यय तर आपण सर्वांना आहे. ते प्रत्येकाला निर्भळ निस्पृह विश्वाची प्रेम भरभरून देत आहे. आपणच ते ग्रहण करण्यासाठी योग्य व्हायला हवं. त्यांच्या पाठोपाठ पावलावर पावलं घेऊन चालवायला हवं. त्यासाठी त्यांच्याकडे असणारे अगदीचे दैवी गुण थोड्याशा प्रमाणात तरी आपल्याला उतरण्यासाठी आपण प्रयत्नशील व्हायला हवं. तरच ते आपल्या हृदयात बसायला तयार होतील. असे सागर ठरविण्यासाठी पूजने स्वामी मकरनाथ प्रयत्नशील आहेत. किती तळमळीने स्वामी गुरु आपल्याला आपल्या अमृतवाणीने प्रबोधन करत आहेत. स्वामी कार्यकारी चंद्रासारखे दिसत आहेत. तुम्हीही माझ्याबरोबर चला, काही कठीण नाही. केवळ अनन्य श्रद्धा, विश्वास, चिकाटी एवढे गुण असतील तरी पुढे पुढेच आहे. आपला संसार परमात्मक करण्याचा मार्ग किती सोपा आहे त्याचे दर्शन करत आहे. पूजने स्वामी मकरनाथांना उत्तम साधक दशेपासून सोम हंसारू होईपर्यंतचा खरतर प्रवास आपण सर्वांनी ग्रंथातून अभ्यासला. या प्रवासातील पूजनीय मातोश्री मधुराबाईंची थाट फार मोलाची आहे. पतिसेवा आणि गुरुसेवा या दोन्ही त्या उत्तम पद्धतीने निभावित आहेत. स्वामी कार्यातली गुरु माहुली कमी पडून येत नाही. साधक विश्वासाठी त्या गुरुपत्नी म्हणून असल्या तरी त्यांच्यातही शिष्यभाव जास्त दिसतो. मकरनाथांसमोर त्या शिष्यभावात असतात. अशा या माऊलीला माझा साक्षात नमस्कार. या दोघांनाही दीर्घायुष्य प्राप्त हो अशी पवित्राने सर्वांच्या प्रार्थना करतो. आपण स्वामीजीकडे आलो हे आपले भाग्य आहे, परंतु या भाग्याला हाताशी धरून त्यांनी दिलेली साधना जिद्दीने, श्रद्धेने, प्रेमाने करून या जन्मात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. या आमच्या प्रयत्नांना स्वामीजींनी आशीर्वाद द्यावा म्हणून त्यांचे चरणी मी परत एकदा सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. उपदला भावो, तुमच्या कृपे सिद्ध जावो. हरिओम.
स्वामीजींपासून इतक्या राम राहून देखील त्यांना सद्गुरूंच्या प्रेमाची कशी प्रसिद्धी ते खरंच खूप विलक्षण. आता आपण स्वामीजींचे बारामतीचे मित्र तिथे सुरू शिरीष पावले यांचं मनोगत ऐकूया. ते फार वेळ घेत नाही, कारण शिरीषांना मी तुम्हाला तेवढीच मदत करू शकतो कार्यक्रम.
हा संसार म्हणून विशेष तात्या देऊन विजय काढ म्हणून जाणते मी गुरु कीजिए तेने कृतार्थ होईल. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष होते तैसा पुढची पुढची तोची या अभिवंदिला श्री गुरुची
જે અભિલાષિત મનોવૃત્તિ ગીતા તો કાય અમસે પુણ્ય કાય અમસે ભાગ્ય અમારો દેવ વાત પડ્યો જન્મ જન્મે અમની બહુ પુણ્ય કેલે કહેવાય વિઠ્ઠલે કૃપાથી આપણ ભાગ્યવાન જઈ પૂછ્યા વસ્તુ જગા ગુરુ મળતા સદગુરુ મળતા પણ આવશે ને માજા હૃદયાથી ગુરુની મારા સંસાર કાઢેલા વિવેક મુક્ત આદરાને ત્યાં વંદન કરતો આધ્યાત્મિક જાણત્યાની સદગુણ કૃપા સંપાદન ઉતાર્થ કડે જાણ્યાચા પ્રયત્ન કરાવા પરત પરત સદગુરુના વંદન કરું અભિલાષિત મનોવૃત્તિ ફેરવાની વિનંતી કરતો ભાવજી યા વગેરે સાંભતા 29 જુલાઈ 1996 રોજી ગુરુ પૂર્ણિમા या तिथीला परम पूज्य सद्गुरु स्वामी माधवनाथ ब्रह्मलीन होऊन त्यांच्या सद्गुरूंची पूजा बांधायला निघून गेले आणि सर्व साधक मित्र दुःख सागरात लोटले गेले. परम पूज्य सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्या वैकुंठ मधील निर्वाण प्रसंगात आम्ही सर्व साधक थांबावून गेलो. लोक सुंदर झालेलो काही सुचत नव्हतं. तेवढ्यात पाहिलं स्वामी मकरंदनाथ रडणाऱ्या साधकांना शांत करतो. त्यांच्याकडं जाऊन पायावर मस्तक ठेवलं. लोक उठले ना परंतु त्यांनी खांद्याला धरून उतरवलं आणि हृदयाशी धरलं. आम्ही दोघेही भाव उभोर झालो आणि माझ्या तोंडून त्यावेळेला अचानक शब्द निघून गेले, आतापासून तुम्ही आमची आई. मनसत करडलो आणि आमची गुरुमावळी मकरंदनाथांच्या रूपाने आम्हाला मिळाली. ती माझी कविंना उत्तराधिकार मिळाल्यानंतर ती प्रथम जवळून भेट बारामतीच राहिलेले असल्याने आणि परम पूज्य स्वामी माधवनाथांच्या महादूर भवनमधील कार्यक्रमात साधक म्हणून सतत उपस्थित राहत असल्याने पहिली ओळख होती. आता हृदय हे आपले चौपाळ हे आपले वरी वैसमू पावले श्री गुरुची तेव्हापासून स्वामींनी काय जादू केली ते काय अजून कळालं. त्यावेळेपासून आतापर्यंत एक सारखी आकर्षण जातोय त्यांच्याकडं. अजून आता दिवस गेलाय कवीजींची आठवण झाली पंडितच्या कृपेने आकर्षण येऊन जातो. आणखीन एका प्रसंगामुळे स्वामीजींचे वर्ष प्रेम अजून घट्ट झाले. माझ्या मनात परम पूज्य स्वामी माधवनाथांचा आस्ती कवी आणण्याचा विचार आला आणि तो माझ्या साधक मित्रांना आणि भगवत प्रभाताई बाबर यांना तो बोलून दाखवला. त्यानंतर एक तांब्याचा कलर घेऊन आणि आस्ती सावडण्याच्या कार्यक्रमासाठी आले. वैकुंठमध्ये दाखल झालं. कार्यक्रम चालू झाला. तुम्ही विचारले की हा तिसरा कलश कुठे. मी म्हणालो बारामती केंद्रासाठी घ्यायचा. त्यांनी विचार विनिमय करून सांगितले आता तो तुम्हाला म्हणता येणार नाही कारण धाव्याचा कार्यक्रम असतो त्यात अस्थी शुद्धता असते त्याच्यानंतर तुम्हाला आणि सगळे गांधीच्या बरोबर गांधीला रस्त्या विसर्जनासाठी गेलो आणि गांधीच्या मागे पुढे असं रेंगाळत होतो. स्वामींनी ओळखलं
याला आपल्या बरोबर काहीतरी बोलायचं. स्वामी म्हणाल काय बोलायचं आहे का? हो आम्हाला हा कलश बारामतीला नेमकाय. कारण तिथल्या लोकांना आम्ही सांगून आलो की आम्ही हा कलश आणणार आहे. तिथली सर्व साधक मंडळी वाट पाहताय असे स्वामीजींना मी दबक्या आवाजात सांगितलं. खर तर दबक्या आवाजात बोलण्याचा माझा स्वभाव नाही. पण स्वामीजींच्या पुढे काय होते ते काही कळत नाही. स्वामीजींच्या पुढे नम्रता येते आणि व्यासपीठावर बोलण्याचा मला फार कमी वेळा प्रसंग येतो आणि स्वामीजींच्या पुढे तर आमची बोलती बदलून जाते. म्हणून आम्हाला स्वामीजींनी जर काही विचारलं काही सांगितलं किंवा काही करायला सांगितलं तर आम्ही काय करतो? सद्भक्त श्री मिलिंद दादा किंवा सद्भक्त श्री पंकज दादा यांना सांगतो असं म्हणून आम्ही थांबतो. टाकत नाही आमची सांगायची पुढे. आम्ही सर्वजण अस्थि विसर्जनानंतर माऊलींच्या मंदिरात गेलो. माऊलींचे समाधीचं दर्शन घेतलं आणि पायऱ्या उतरत असताना अगदी हा कार्यक्रम बापूस आहे आणि स्वामी माधवानंदांच्या समोर हातात बारामतीचा कलश घेऊन स्वामीजी उभे होते. वाचून शास्त्र नाही तर भाव प्रमाण असे म्हणत त्यांनी तो कलश माझ्या हातात दिला. मी नमस्काराला वाकणार तोच स्वामीजींनी मला खांद्यावर धरून उठवले. हृदयाशी कधी काय असतं आईच्या कृषी ते माऊलींच्या पायरीवर गाठत आणि वारी करत असताना काय काम लागला. जयाची द्वारी सोन्याचा तुमचं आणि मी आईश्री म्हणून रेणा बोलले काय करील तो मोहे महाराज परी पाहे बीज सुद्धांगी दयाने घातली मुक्तीची गवादी मिळविली मानवी वैष्णवांची तुका म्हणे तेथे सुखा काय उणे नाहे समाधान सुखा. माझ्यासारखे अनेक वेळे बोलत होते तुम्ही ताकद आहे त्यांच्या त्या अभंगाची अनुभूती आली. दिवसा मागून दिवस सरले त्याची स्वामीजींची तोड वाटू लागली. आम्हा साधकांना जाऊन येते स्वामीजींचा कार्यक्रम आहे असं समजलं. सद्भक्त श्री प्रसाद गायकवाड सह आम्ही सात आठ जण गाडीकडून जाऊन लागले. तेव्हा काही गाड्या नव्हत्या आपल्याला गाडीच करून जावं लागलं. कार्यक्रम सुरू झाला होता आणि सर्वजण चांगली झालो. म्हणूनच स्वामीजींची मूर्ती पाहून भाव दाटून येत होते. पुढे काय चाललंय ते समजून देखील कळत नव्हतं. भेटीची मोड लागलेली होती. कार्यक्रम डोक्यावर नव्हता. कार्यक्रम संपल्यानंतर दर्शन घेतले आणि स्वामीजींच्या भोवती परत रेंगाळ परत स्वामींनी जवळ बोलले. आला त्यान स्वामींच्या पायावर डोके ठेवले. परत ती जाणवती डोके उचले ना भाव अनावर झाले आणि माझ्या बरोबर अग्निच्या डोळ्यात असून का भक्ताबरोबर त्याचा देव सुद्धा भावाबरोबर दिलेला होता. त्या अवस्थेतून बाहेर आल्यावर मी म्हणालो आपल्याला बारामतीला यायचं या नाही यायचा हक्काने म्हणाल. स्वामी दोन चार थांबले आणि त्यावेळेच्या परिस्थितीनुसार म्हणाले की तुम्हाला त्रास होईल मी माझ्या मूळ स्वभावानुसार म्हणालो आपण भक्तांचा विचार करणार का इतरांचा विचार करणार? मी म्हणणारा भक्त आहे त्यांचा. स्वामींनी विचार केला पुण्याला गेल्यावर सांगतो म्हणाले आणि तो सोन्याचा दिवस उजळला. पुण्याहून सद्भक्त श्री सनात साहेब नियोजना करता येत आहेत असा निरोप आला. सद्भक्त श्री प्रसाद गायकवाड यांच्या घरी मीटिंग घेऊन कार्यक्रम ठरला. दसरा दिवाळी तोची माझा सण सखे हरिजन भेटतील अमुक जोडलेल्या सुखांच्या राशी पालक्या सुखाशी नाही देता. धन्य हा दिवस आदि सोनियाचा टिकलीही वाचा राम नामे तुका म्हणे काय होऊ उतराई जीव ठेवू पायी संतान. सर्व हरिभक्तांना घेऊन स्वामीजी बारामती मध्ये आले. बारामती मंडळी स्वामीजींच्या सहवासात आल्यामुळे प्रचंड उत्साहित होती. बारामतीतला पहिलाच कार्यक्रम तनक्यात पार पडला. बारामतीकर मंडळी स्वामीजींच्या प्रेमात नाहून निघाली आणि साधक मंडळींना एक नवी दिशा प्राप्त झाली. आणि तेव्हापासून स्वामीजी आणि बारामतीचे साधक हे नाते घट्ट झाले. कार्यक्रम संपला आणि आलेल्या साधकांना निरोप घेणे जड झाले हा वालावा बघावले आणि एकमेकांच्या गळ्यात पडून गडागडी सुरू झाली. बसमध्ये जाण्यासाठी आग्रही असणारे पुण्याचे कार्यकर्ते सुद्धा भावसागरात डुबून गेले. कुणी कोणाला समजवायचं सगळेच रडत आहेत. बेडेकर काका होते तिथे त्यांना म्हणलं सांगा लोकांना त्यांना काय सांगतं म्हणजे ते स्वतः रडत होते. हे आहे आपल्या स्वामींचं प्रेम विश्व. या विश्वात कोण नाही रंगला ते सांगा मला. स्वामींनी वेळ झाला लक्ष चौऱ्याऐंशीची भरे चारी या जन्माची केली वारी प्रसन्न झाला देव मल्हारी सोहम पाहावे राहिलो त्या देवाचे भरता वारे अंगी प्रेमाचे फेकरे गुरु गुरु कंती वेळे चारे पहा तिथे पुण्याची साधक मंडळी गड अंतकरणाने गेली आणि स्वामी बारामती मध्ये गेली. दुसऱ्या दिवशी मी आणि काही साधक मंडळी कार्यक्रमाच्या ठिकाणी राहिलेले आवडण्यासाठी गेलो होतो आणि घरून निरोप आला. स्वामीजी माझ्या घरी आले आहेत. मी घरी नव्हतो. घरात काही आवरलेलं नाही. बैठक व्यवस्था नाही. औक्षण नाही. पाद्यपूजा नाही. स्वामी आले तसे बाथरूम मध्ये तोंड धुण्यास तयारी करली आणि पंगा रोवून बसले. कलेक्टर साहेब होते. त्यांनी शरीराची आवरावर केली आणि आमची सौ वंदना गोंधळलेल्या अवस्थेत होती. फार वेळाने घरी आले. तोपर्यंत स्वामीजींच्या बरोबर आलेल्या मंडळींनी व्यवस्था पाहिली. पहा ते कसे आहेत. त्यांना निमंत्रण लागत नाही की आमंत्रण लागत नाही. भक्ताच्या भावाला भुलतात. आपण स्वामींना कोण बोलवणार. कारण घरच काय हा दिलेच त्यांच्या माहिती. सद्गुरु नायके कृपा केली निज वस्तू दामिने मदत माझे सुख मग दामिने जोडा दिली प्रेम करा ज्ञान मुद्रा तया उतराई व्हावे कवण्या गुणे जन्म नाही येणे ऐसे केले नामा म्हणे निकी दामियली सोय न विसरावे पाय सुद्धा. स्वामीजींचा कार्यक्रम सिद्धेश्वर गंजी बारामती येथे होता. त्यांनी स्वामीजी बारामतीला राहत असल्यामुळे आणि त्याच गल्लीत त्यांचे निवास असल्यामुळे स्वामीजींचे आगमन सिद्धेश्वर गंजी येथे झाले आणि फटाक्याचे आतिषबाजी सुरू होती. 10 ते 15 मिनिट आज गौरव सुरू होता आणि स्वामीजींच्या दर्शनाला भाविकांची धुंबळ उडाली. इथे जसं शिस्तीत दर्शन असत तसं तिकडे नव्हतं. भांडण नाही आणि प्रत्येक जण स्वामीजींच्या पायाला हात लावण्यासाठी धडपड होणार. आता याचा परिणाम काय झाला पुढे की आपले सरस साहेब मला दाखवायला सुरुवात केली. काय ऐश्वर काय योग्य नाही बाबा. लोकांना दर्शनाची ओढ लागलेली होती. सरांत साहेबांना मलाही दोघांनाही ठरवून गेलं भाविकांना. आणि स्वामीजींचे दर्शन घ्यायला लागले. ते पाहून मात्र मातोश्री मधुराताई मनात असला आणि आमची गंमत पडत. मी खासगल राहतो आणि आतमध्ये स्वामीजी भाविकांशी संवाद साधण्यात आणि दर्शन घेण्यात मग्न होतो. तेवढ्यात साठे कोळ्याची आजी पुढे वाकलेल्या हातात साधी पिशवी त्याच्यात आचारी कामाचा झाला असे सांभाळून गर्दीतून वाट काढत 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 झाल्यावर मी विचारले, आजी झाले का दर्शन? आजी हो बाबा झाले दर्शन. समाधान वाटले. हे कोण आहे माहितीये का? हो संत पुरुष आहे. त्यांचे नाव माहितीये का? आजी बाबा नाव माहीत नाही. आचार्याकडे काम करते. कामावरून घरी जाताना तिथे गर्दी दिसली. माझे भाग्य जाताना मला दर्शन मिळालं. पायावर डोके ठेवल्यानंतर शांत आणि डोक्यातली जंगल समाधानाने घरी चालले. त्या माताऱ्या बाई त्या साध्या पण अनुभवाच्या बोलण्याने आपण कुठे आहोत हे झटक्याच जागेवर आलं. भावाने ज्ञानावर मात केली. माझे गुरुदेव आतमध्ये भाव भक्तीत रंगून गेलेले होते. ज्ञान हे अनुभवाच्या मुठीतून तयार व्हावे लागते. स्वामीजींनी पृथ्वीतून दिलेले मार्गदर्शन एवढी उपावंते कृपया स्वामी सद्गुरुनाथ दे हात ठेवीला मस्तकी देवनी प्रसाद केले सुखी माझी वाढविली मती गुणवर्णाया स्फूर्ती मेळा म्हणे मी बोलता दिसे पण त्यांची बोलतो कारण तिथे येतात ते धरून. माझं काम बोलून आधी इतकी बॅटिंग केली की आम्हाला काही जोड जीवनातील एक अवघड प्रसंग आहे. माझा मुलगा दोन महिने वेळेतून अन्न द्यावे लागत होते. उत्तम सुद्धा मिळता येत नव्हता. काय करावे कळेना. डॉक्टर सहित सर्वजण म्हणले घरी घेऊन जा आता काही उत्तर नाही. त्यावेळेचे पुण्याचे प्रसिद्ध डॉक्टर मंगेश उदार यांना दाखवण्यात आले. त्यांनी सांगितलं अन्न म्हणजे का बंद झालेले आहे काही तासच राहते. वातावरण सुंद झाले काही सुटले काय करावं. नामदेव महाराजांचा गाथा काय आणि दवाखान्यातच दुपारी 4 वाजता वाचायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी नामदेव महाराजांच्या समाधीचा प्रसंग वाचला. दुसऱ्या दिवशी सोपानदेव महाराजांच्या समाधीचा प्रसंग वाचला. तिसऱ्या दिवशी चांगदेव महाराजांच्या समाधीचा प्रसंग वाचला. चौथ्या दिवशी मुक्ताबाईचा प्रसंग वाचला. पाचव्या दिवशी निवृत्तीनाथांचा प्रसंग वाचला. त्या दिवशी सकाळी स्वामीजींचा फोन आला. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. स्वामी म्हणाले सगळं ठीक होईल काही काळजी करू नका. जीवनात सद्गुरु काय करतात कसे असतात कुठल्या पद्धतीने मदत करतात. निवृत्ती महाराजांचा समाधी प्रसंग वाचायला सुरुवात केली आणि कधी तिच्याकडून एक तिरुपतीवर लाडवाचा प्रसाद आलेला होता. तो कन्वर मी त्याच्या तोंडात टाकला. तो बराच वेळ तोंडात त्यांनी घडला कारण येता येत नव्हतं. प्रसादाबरोबर त्याची पूजा केली गेली. हळूहळू त्याच्यात सुधारणा होऊ लागली. कवितेचे आशीर्वाद आणि भगवंताची कृपा ज्यामुळे तो वाचला घराहून घरी आला त्यानंतर तो 4 वर्षांनी गेला. त्या शेवटच्या काळात 3 वर्ष फार त्रास झाला. विचारण्यावर करून होता अंगाला जखमा झालेल्या होत्या. तुम्ही सात पेट होत होते मदत करणारे आणि नको यांनी सात पेट दिली होती. सर्व कुटुंब तणावात होते. जीवन नकोसूक झाले होते आणि 7 कोटी फक्त पडली. सद्गुरु सारिका आत्ता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी. राज्याची चांता काय मित्राची या दोघे आपण तो वाचले प्रत्येक कित्येक वेळा मुलाचे आतोनात हाल पाहून असा येत नाही बघतोय. नुसतं पाहिजे त्यांना काही करता येईल ना. त्यांच्याकडे वाटायचं जीवन संपवत पण स्वामीजींच्या कृपा छत्राखाली राहिलो. माझ्या गुरुच्या माझ्या देवाच्या छत्राखाली राहिलो. सर्व कुटुंबाचे कुटुंब वाटत परिस्थितीने घडवले पण सद्गुरूंनी वाचले. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साबू ओळखावा देव तेथे जाणावा. विदू सभाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त ज्याची अपंगिता नाही त्याची भी जो हृदयी दया करणे जे कुत्रासी एक जाता आणि जाती तुका म्हणे सांगू किती भगवंताची. कुटुंबांना विचारलं देव कुठं आहे कोणती साधू ओळखावा देव तेथेच जाणारा. आणि आपण सर्वजण या पत्त्यावर बरोबर पोहोचलो. देव म्हणजे आपल्या सर्वांच्या पुत्रवत प्रेम करणारा सर्वांना हृदय धरणारा आपले गुरुदेव स्वामी म्हटले. साधकांचे त्यांचे समजून विनंती करतो की आपल्या सांगण्याप्रमाणे आमचे आचरण सार्थ व्हावे व आपल्या विचार प्रणालीचा आणि कार्याचा प्रसार आमच्या हातून व्हावा आणि हा आशीर्वाद आम्हाला प्राप्त स्वामीजी. माझ्या आयुष्याचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. जीवनातील चूक गुण घेणे घेणे सुरू आहे. संसारातली माझी आसक्ती निघो आणि आपल्या चरणाशी समर्पण घडो ही विनम्र विज्ञापना. त्या ज्या स्थळी मनजाय माझे त्या त्या स्थळी निजरूप तुझे मस्तकच्या ठिकाणी तेथे तुझे उपाय.
आपल्या केंद्रामध्ये अनेक कुटुंबच्या कुटुंब स्वामीजीच्या चरणाची सेवा त्या कुटुंबातले आभार वृद्ध सगळे अगदी छोट्या मुलापासून ते त्यांच्या कुटुंब प्रमुखांपर्यंत सगळे स्वामीजींचे अनुभव. अशाच भाग्यवान कुटुंबियांपैकी आता सद्भक्त माधुरी रांजाने आपलं मनोगत स्वामीजींच्या चरणी अर्पण केलं.
परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः. अतिशय पवित्र अशा पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून मला माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंचे स्तवन करण्यास मिळते आहे हे माझे भाग्य समजते. खरंच जर सद्गुरूंनी आपल्या जीवनात आली नसती तर आपले काय झाले असते? ती माऊली आपल्याला लाभली, तिने आपला अंगीकार केला, यातच आपल्या जीवनाची सार्थक आहे. हीच भावना अंतकरणामध्ये बाळगून आजच्या या अतिशय पवित्र मंगल दिवशी पूजनीय स्वामीजींच्या श्री चरणांना नमस्कार करून हे भावपुष्प मी माझ्या श्रीकृष्ण रूपी प्राणप्रिय सद्गुरूंच्या स्वामी मकरंदनाथजींच्या श्री चरणी अर्पण करीत आहे. हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासारखा असलेला शब्द म्हणजे सद्गुरू. माझ्या सद्गुरूंची पूजा ही माझ्या भोळ्या बाबा सद्गुरू भावांची पूजा आहे. माझ्या हृदयाच्या घाबाऱ्यातून सद्गरित अंतकरणाने व्यक्त केलेला माझा हा सद्गुरू भाव जणू काही सद्गुरूची पुष्टी भोळे आहेत असे समजून आपण गोड मानून घ्यावी अशी मी आपणाला प्रार्थना करते. आकाशात ध्रुवतारेचे स्थान जसे आढळपरावर आहे तसेच नाथ संप्रदायाची परंपरा अनादि कालापासून अखंडित व अबाधित आहे. या संप्रदायात अधोरूप असणाऱ्या पूजनीय स्वामी मकरंदनाथांकडून अनुभवित होण्याचे भाग्य मला लाभले आहे. पूर्व पुण्यामुळे मला स्वामींसारख्या श्रेष्ठ असणाऱ्या स्वामी चरणरजांची प्राप्ती झाली आहे अशी माझी श्रद्धा आहे. ही श्रद्धा अंतकरणामध्ये बाळगून मी माझ्या जवळ असलेल्या पूजनीय स्वामीजींच्या सहवासातल्या सोनेरी क्षणांची माला गुंफण्याचा प्रयत्न करत आहे. भगवंताच्या कृपेने लग्नानंतर थोड्या दिवसात पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या प्रथम दर्शनाचा योग आला. आम्ही उभयतांनी स्वामीजींच्या परम पावन चरणांना नमस्कार केला. त्यांचा मायेचा वरदहस्त आणि प्रेमदृष्टी याने मी खूपच भारावून गेले. त्यांचा अतिशय गोड आणि विनम्र आवाज प्रथमतः माझ्या उभय पटलावर पडल्याने अंतकरणात अष्टसात्विक भाव गाठून आले. त्यांचे आशीर्वाद घेऊन परतले. मात्र ते पूजनीय स्वामीजींची प्रसन्न हातमुद्रा माझ्या अंतकरणात जोडली गेली. याच भावात राहून मी असे ठरवले की स्वामी मकरंदनाथ यांचा अनुग्रह घडतात. माझ्या माहेरी सद्गुरु म्हणून श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांवर आमची खूप श्रद्धा. आपल्याला आत्मज्ञानाचे मार्गदर्शन करणारे, आपल्याशी संवाद साधणारे, आपल्या काही अडचणी असतील तर ते सरळ विचारांच्या माध्यमातून सोडविणारे सद्गुरु भेटतील का असे मला नेहमी वाटायचे. आणि पुढे थोड्या दिवसात श्री महाराजांच्या कृपेने परम पूजनीय स्वामी मकरंदनाथजींचा अनुग्रह मिळाला. अत्यंत समाधान वाटले, विशेष आनंद प्राप्त झाला. पूजनीय स्वामीजींच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा विचार करताना असे जाणवते की पूजनीय स्वामीजी म्हणजे गुणांची खाणक आहेत. त्यांच्या गुणांचं वर्णन करण्यात पुनर्वाचा यांच्या राष्ट्रभाषा आधार घ्यावा लागेल. अधरम मधुरम प्रदनम मधुरम नयनम मधुरम स्थितम मधुरम बोलण्यासारखे चालणे अत्यंत साधेपणा प्रेमळ दयाळू व सर्व चालकांविषयी हृदयात असणारा कनवाळपणा निरपेक्ष प्रेम सातत्य सहजता मनाचे गंभीर जिज्ञासू शिस्तप्रिय विवेक आणि शत्रूंविषयी आग्रही निष्ठा पाहून मन भरभरून येत. त्यांची त्यांच्या सद्गुरूंवर असलेली निष्ठा आणि प्रेम आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. सद्गुरूंनी दिलेली जबाबदारी ते अतिशय निष्ठेने पार पाडत आहेत. पूजनीय स्वामीजींनी आपण दिलेल्या मार्गाने ते स्वतः वाटचाल करत आहेत. सत्संग असो अथवा निरूपण ते बोलत असताना त्यांच्या मुखातून ती गुरुचा उल्लेख झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी त्यांच्या सद्गुरूंची आठवण झाली तरी त्यांचे भाव पानावर होतात. आपल्या अंगामध्ये चैतन्य येतं. त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर शांती आणि समाधानाचा अनुभव येतो. पूजनीय स्वामीजींना सर्वांगी आणि साधनानिश्चित परमार्थ अभिप्रेत आहे. सद्गुरूंच्या कार्यात सेवेच्या अंगाने सहभागी होत जीवन जगावं असं स्वामीजींचं सांगणं आता तंत तंत पटायला लागलं आहे. श्री महाराजांनी जसा उदंत लोकसंग्रह केला तसा पूजनीय स्वामी मकरंदनाथांचा लोकसंग्रह मोठा आहे. आणि तेवढं असूनही त्यांची अंतर्मुखता लक्षात घेण्यासारखी आहे. अशा अनेक गुणांमुळे पूजनीय स्वामी माधवनाथांना स्वामी मकरंदनाथ विशेष प्रिय झाले. पूजनीय स्वामीजी किती प्रेमळ आणि प्रमोद अंतकरणाचे आहेत हेही अनुभवातून जाणवले. साधारणतः जानेवारी 1999 सालची ही आठवण आहे. पूजनीय स्वामीजी व 15 ते 20 साल पावसाचा संपूर्ण पुण्याला येत आहे. त्यांना घरी येण्यात उशीर होत होता. त्यामुळे आपल्याकडे जेवण करून जातील असा माझ्या सासऱ्यांचा आरकेशेट यांचा मिस्टरांना फोन आला. त्यांनी ऑफिसमध्ये येऊन तातडीने येऊन मला दादांचा निरोप दिला. त्या दिवशी घरातील सर्व मंडळी चौहान काकांच्या दर्शनाला गेल्याने मी एकटीच झाले होते. ओंकार लहान होता त्यामुळे एवढा स्वयंपाक किंवा जमेल का. आज माझे स्वामीजी घरी देवायला येणार हे ऐकून माझा आनंद जमनात मावेनाच झाला होता. मलाही क्षणभर काही सुटलं नाही म्हणून स्वामीजींना नमस्कार केला. त्यांच्या कृपेने त्यांना आठवत त्यांनी आपल्याला सेवेची संधी दिली आहे या भावनेने स्वयंपाक तयार केला. रात्री 8 वाजता पूजनीय स्वामीजी सर्व खादक आमच्या घरी आले. पूजनीय स्वामीजींना आलेलं पाहून माझं हृदय भरून आलं. दाराचं स्वामीजींचं स्वागत करून आम्ही उभयकांनी त्यांच्या श्री चरणावर माझा टेकवला. सर्व स्वागत स्वामीजी फेल झाल्यानंतर स्वामीजींना व साधकांना देवाला वाढले. साधक वर्गांनी वाढण्यास मदत केली. सर्व साधक वर्गातही पूजनीय स्वामीजी जेवायला बसले. स्वामीजींना पाहून माझ्या मनातील भाव जागून आला. ज्याप्रमाणे कृष्ण भगवंतांनी मंदिराच्या कल्या अत्यंत आनंदाने गोड घालून खाल्ल्या अगदी तसेच माझे स्वामीजी जेवत होते. परंतु मला मात्र एक खंत वाटत होती की आपला स्वयंपाक स्वामीजींना आवडणार असेल का. जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने स्वामीजी निघाले. घरातील सर्वांनी स्वामीजींना नमस्कार केला. मी मात्र बसतच स्वामीजींना नमस्कार केला. सच्चनी पूजनीय स्वामीजींनी माझा हा खातात घेऊन म्हणाले, खूप छान स्वयंपाक झाला म्हणून आणि म्हणाले आनंदात हा तो त्यांचा मायेचा स्पर्श आणि आपलेपणा याने मला बांधून घेत. माझ्या दृष्टीने तो क्षण फार अमूल्य होता. लहान मुलाच्या गोबड्या बोलाचं जसं मातेला कौतुक वाटत तसं स्वामीजींनी माझं तोंड म्हणून कौतुक केलं. अशी ही सद्गुरु माऊली तिच्या प्रेमाविषयी मी काय सांगू आणि किती सांगू असं झालं आहे. पूजनीय स्वामीजींना सर्व संतांबद्दल आदर आहे. त्यांचं प्रत्येक प्रवचन हे नाविन्यपूर्ण तसे सर्वांना भावेल असा सद्गुरूंच्या निष्ठेगती सद्गुरूंनी दिलेल्या मार्गावरून चालत असताना वेळप्रसंगी ते आपल्या ध्येयाची सुद्धा परवा करत नाहीत. स्वामीजींना दिलेला शब्द शब्द सत्यात उतरवणे हा त्यांचा जीवनभर ठरला आहे. आपणासारख्या साधकांना आत्मबोधाची जोडी लागावी यासाठी आपणाकडून नाम ध्यान अनुषंगिक साधना करून घेतात. रोजची केंद्र भूगाव शिबिर श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आनंद यात्रा तो मन ध्यान मिळावे असे अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवून पूजनीय स्वामी माधवनाथांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करत असताना आपल्या सद्गुरूच्या कार्यात अनेकांना सामावून घेत आनंद वाटत होते. जन्मवाहिनी खेळी तो हा रथ वाटी तो आणि का घ्यारे होऊ नका रानभोरी घ्यारे होऊ नका रानभोरी असं म्हटलं तर वावगत होणार नाही. पूजनीय स्वामीजींच्या सहवासातील मार्च 2005 मध्ये हा एक प्रसंग आहे. माझे सासरे पूजनीय स्वामीजींच्या नावाने मोबाईल विसरले होते. हे पूजनीय स्वामीजींच्या लक्षात आल्यावर पूजनीय स्वामीजी व सद्भक्त गिरीश काका आमच्या घरी रात्रीच्या वेळेची पर्वा न करता 8:30 वाजता आले. त्यावेळी घरामध्ये नित्याचे श्रीमद भागवत ग्रंथाचे वाचन चालू होते. अगदी अचानकपणे आलेल्या पूजनीय स्वामीजींना पाहून फार आश्चर्य आणि आनंदही वाटला. त्यावेळी एवढे मोठे नाथ संप्रदायाचे आधारही असणारे माझे स्वामीजी अगदी सहजपणे आमच्या बरोबर बसून श्रीमद भागवत ग्रंथ भागवत ग्रंथाच्या श्रवणात सहभागी झाले. आरती झाल्यानंतर पूजनीय स्वामीजींनी घरी येण्याचं कारण सांगितलं आणि मोबाईल दिला. तेवढ्या वेळात मी पूजनीय स्वामीजींना दूध बनवून दिले. पूजनीय स्वामीजींच्या अशा अकल्पित झालेल्या दर्शनाने मला मात्र फार फार आनंद झाला होता. कारण अनुग्रह घेऊन मला नित्याची साधना जमत तर नव्हती, मात्र आम्ही उघडता आठवड्यातून एकदा शनिवारी माया अपार्टमेंटला किंवा रविवारी अध्यात्माला संध्याकाळच्या केंद्रामध्ये मुलांना घेऊन स्वामीजींच्या दर्शनाला जायचे. त्या आठवड्यात नेमकं मला केंद्रात जायला जमले नव्हते. घरी आलेल्या स्वामीजींना पाहून जनकाही मला दर्शन देण्यासाठी की काय माझे स्वामीजी आले आहेत असं त्या क्षणी मला वाटलं. पूजनीय स्वामीजी यशवंताला संजीवनी देण्यासाठी हनुमंत रायांनी जसा द्रोणागिरी पर्वत उचलू आणला त्याप्रमाणे पूजनीय स्वामीजींनी माझ्यासाठी नगरात जाऊन संजीवनी आणली हे मी कधीच विसरू शकत नाही. पांडवांच्या वनवासात जसे भगवंत श्रीकृष्ण पाठराजे होते अगदी तुम्ही आमच्या बरोबर आहात म्हणून हे आनंदाचे क्षण अद्भुत आहे. पूजनीय मातोश्री मधुरा मावशी बद्दल थोडे तरी बोलून कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. आईच्या मायेची फुंकर घालून सैरभंग झालेल्या या मनाची उत्तम बळी घालण्याचं बळ तुमच्याकडे पाहून येत. पूजनीय स्वामीजींवरील माधुरी भक्तीमध्ये त्याग आणि सैरसहित रममान झालेल्या मातोश्रींच्या भावसंगीतापुढे नतमस्तक होते. शेवटी मी असे म्हणेन की आपल्या हृदय सिंहासनावर श्री सद्गुरूंच्या पावलांना स्थापन करण्यात या जीवनाची धन्यता आहे स्वामीजी तुमच्या चरणांचे तुळशीदास बनून या जन्मात आत्मज्ञानाची गडी साखायला मिळो पूजनीय स्वामीजी व मातोश्री तुम्हा उभयतांना निरामय उदंग दीर्घ आयुष्य राहो अशी श्रीकृष्ण भगवंताच्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या त्यांनी प्रार्थना करते हरे ओम तत्सत
तिसऱ्या मनोबलानंतर आता आपण एक भजन म्हणणार आहोत तर मग विवेकरांजने आपल्याला ते भजन सांगेल ते भजन थोडं वेगवान चालित किंवा लईत आहे तर त्या दृष्टीने आपण सगळ्या पाठोपाठ म्हणले आणि त्याला साथ करेल जयेंद्र
चार म्हटलं डबल माइक लावत केदार त्याला चिकटलाय माईक माईक चिकटलाय त्याला
Thank you. Thank you. संबंध प्रस्थापित करणं हे सद्गुरूच्या कार्याची गरज असते. स्वामीजींचं स्वप्न होतं की एक साधन कृष्ण निर्माण करायचं आणि हे साधन कृष्ण निर्माण करण्यासाठी ते झटत होते. कसे झटत होते? ते गुरुबंधूंशी ते प्रेमाकडे जेव्हा ते संबंध निर्माण करत होते. स्वामी माधवनाथाने केरळात येणाऱ्या मुलीशी माझं लग्न ठरवलं पण डायलिसिस त्यावेळी त्यांना झाला होता त्यामुळे ते लग्नाला येऊ शकले नाही. पण स्वामी मकरंदना माझ्या लग्नाला आले होते त्याचा मला अतिशय आनंद प्रवेश झालेला होता. लग्नानंतर त्यांनी आम्हाला उभयताना मला आणि सौभाग्य मनीषाला आम्हाला त्यांनी भोजनासाठी घरी बघावलं होतं. म्हणून मनात उत्सुकता होती की त्यांचं घर कसं असेल, ते कसे असतील. त्यांच्या घरी गेलो तर आमचं घर अतिशय साधं होतं. आई दादा अतिशय साधेपणाने वागत होते आणि मधुराताई हसतमुख चेहरा मोठा स्वभाव आणि सहजतेनं वर्तन त्यांनी आम्हाला कधी आपलंच करून घेत नाही कळलंच नाही. आज देखील मधुराताई आणि स्वामीजी गणेशपुरांमध्ये प्रेमळ आजी आजोबा म्हणून कसे आहेत ते आम्हाला सहजपणे वर्तन करताना दिसतात. त्यांना जेव्हा अनुग्रहाचे अधिकार दिले आणि माया अपार्टमेंटमध्ये माझी पत्नी भेट झाली तेव्हा मी धावत जाऊन त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं. ते म्हणाले असं नमस्कार मला करायचा नाही, आपण स्वामीजीना फक्त नमस्कार करायचा. त्यांच्यामधून विनम्र शिष्यत्वाचं मला एक दर्शन मिळालं. पुढे स्वामी माधवनाथांनी देह ठेवला आणि त्यावेळी एक थोकेपणाची भावना निर्माण झाली. अर्थात मंगलधाममध्ये 15 ऑगस्टचा साफसफाईचा प्रसंग होता. स्वामीजींनी स्वतःहून येऊन संवाद साधला आणि मोठेपणाने ते माझ्याशी बोलले. स्वामी माधवनाथांनी सांगितलं म्हणून ते आपले सद्गुरु आहेत अशी श्रद्धा आधीच माझ्या ठिकाणी होती. पण त्यांनी जो माझ्याशी संवाद साधला त्याच्यामुळे मला खूपच चलतं वाटलं आणि त्यांच्याकडे सकाळी त्यांच्या परवानगीने ध्यानाला जायला लागलो. रहाकर मंदिरात मी त्यांच्याकडे प्रवचनाला जायला लागलो. त्यांची भावपूर्ण आणि तर्कशुद्ध प्रवचनाने मी अतिशय प्रभावित झालो. त्यांना नमस्कार केल्यावर मला विलक्षण शांतीचा प्रत्यय येत असे आणि सद्गुरु म्हणून माझा त्यांचा माझ्या जीवनात पूर्णपणे स्वीकार झाला. माझ्या ठिकाणी शरणागत भाव सहजपणे निर्माण झाला. मला ते निरूपण करण्याविषयी आग्रह करत असत. मी त्यांना सांगत असे की माझी साधना नाही, अभ्यास नाही. तर ते म्हणत असत अरे आपण मग साधना आणि अभ्यास करायचा आणि जे चिंतन करतो ते प्रकट करायचं. त्यांच्यामुळेच मला स्वामी माधवनाथांसमोर एक निरूपण करण्याचं भाग्य मिळालं आणि माझ्यासारख्या अनेक साधकांना त्यांनी मनन आणि चिंतन करण्यास प्रवृत्त केलं आणि निरूपण सेवेद्वारे स्वामीजीची जी तरुण साधकांकडून अपेक्षा होती की त्यांना आपलं चिंतन व्यक्त करता यायला पाहिजे ते अपेक्षा पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करत होते. सद्गुरु सेवा म्हणूनच त्या गोष्टीकडे पाहत होते. सकाळचं ध्यान झाल्यानंतर ते माझ्याशी त्यावेळी बोलत असत कारण माझ्याशिवाय ते कोणी दुसरं नसेल द्यावे असं मला 1 वर्ष 6 वर्ष माझ्या मोठ्या भाग्याने मिळून गेलं. 1.5 तास आम्ही ध्यानाला बसत असत. सकाळी 7 वाजता ध्यानाला जाताना 2 हातात बादल्या घेऊन ते भरती चढताना दिसत. मी त्यांना किती वेळा विनंती केली तरी त्या मला कधीही बादल्या उचलून देत नसत. एकदा त्याने मला अगदी शेवटचा शिना चढायचा होता तेव्हा नैलाने 1 बादली माझ्या हातात दिली. इतर वेळ ते सांगत असं भरती जाऊन म्हणाला बस माझं काम मला करू दे. आणि मग ध्यान झाल्यानंतर ते विविध विषयांवरती बोलत असत. गीता ज्ञानेश्वरी दासबोध या ग्रंथांचा अभ्यास कसा करायचा, भावपूर्ण चिंतन कसं व्यक्त करायचं याविषयी ते मार्गदर्शन करत असत. एकदा मला ते म्हणाले की पतंजली योग सूत्रात 3च प्रमुख सूत्र आहेत. अथयोगान शासन योगस्थ चित्तवृत्ती विरोध तदा द्रष्टू स्वरूप अवस्थान आणि याचाच विस्तार या ग्रंथामध्ये आहे. त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरातल्या त्या ग्रंथावरच्या नोट्स मला अभ्यासाला दिल्या, वाचायला दिल्या. आपण आपला अभ्यास कसा करायला पाहिजे, सारं श्रवण कसं करायला पाहिजे याचं नुकतं दिग्दर्शन ते करत होते. ज्याला स्वामीजीने आपला म्हटलं त्याला ते देखील आपला समजत होते. ध्यानासंबंधी माझ्या मनात काही शंका होत्या त्यांनी मला अनुभव द्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी अनुभवाच्या वेळी मला तिथं बोलावलं आणि ध्यानाविषयी जे मार्गदर्शन होतं ते समजावून घेतल्यामुळे मी माझ्या ठिकाणी ध्यानसाधना ही निसंदिग्धपणे निस्संदेहपणे सुरू झाली. केंद्रात येणाऱ्या साधकांची सगळी उपदेश साधना निसंदेहपणे व्हावी यासाठीच आपल्या भूगोलच्या साधना शिबिरात ध्यान प्रक्रिया ध्यान ध्यानासंबंधी मार्गदर्शन असे कार्यक्रम ठरलेले असतात. एक दिवस सकाळच्या ध्यानानंतर त्यांनी मला विचारलं की काय करतोस. मी त्याला म्हणालो मी त्यावेळी आयएसओ 9000 कार्यप्रणालीवरती काम करत होतो. त्यावर त्यांनी विचारलं की आयएसओ कार्यप्रणाली काय असते. स्वामीजी उत्सुकतेनं विचारत आहेत हे पाहून मला थोडस आश्चर्य देखील वाटलं आणि आनंद देखील वाटला. मी त्यांना उत्साहाने सांगायला एक एक मुद्दा सांगायला सुरुवात केली की ही कार्यप्रणाली कंपनीचं गुणवत्ता धोरण गुणवत्ता सोडण्यासाठी आहे आणि त्याचे मुद्दे सांगायला सुरुवात केली. मी एक एक मुद्दा सांगत होतो आणि केंद्राच्या कार्यात त्या मुद्द्याचा कसा अंतर्भाव करता येईल याचं ते थेट चिंतन मला सांगत होतो. त्यांचं चिंतन ऐकून मी अक्षरशः स्तंभित स्थितीत झालो. पुढे ते मला म्हणाले केंद्राचे हात काय पान डोळे आपणच व्हायचं आहे. आता तो या मुद्द्यांचा केंद्राच्या कार्यात कसा अंतर्भाव करता येईल हे तू नीट लिहून काढ आणि माझ्याशी आपण याच्यावरती सविस्तर बोलू. पुढे कितीतरी दिवस त्याने या विषयावर माझ्याबरोबर आणि काही ज्येष्ठ गुरुमंत्रींबरोबर बरोबर घेऊन त्यांनी सफळ चर्चा केली. त्यातले कितीतरी मुद्दे आज आपल्या केंद्राच्या कार्यामध्ये त्यांनी अंतर्भूत केलेले आहेत. याचं मुख्य सूत्र म्हणजे ज्या साधकापाशी जे गुण आहेत त्या गुणांना हाताशी धरून सद्गुरु कार्यासाठी सेवेसाठी ते त्याला प्रेरणा देत असत. आणि अशा प्रकारे कितीतरी साधक दिनेश आहे, आर्किटेक्ट आहे, शशांक आहे, इलेक्ट्रिकलचं काम आहे, गणपतराव गोळे काका आहेत, मेंटेनन्सचा त्यांना अनुभव आहे, त्यांनी त्यांना प्रेरणा दिली आणि ते सद्गुरु कार्यामध्ये सहभागी झाले. तर गुणांना हाताशी धरायचं आणि त्याला त्या कार्यामध्ये सहभागी करून घ्यायचं त्यामुळे त्याचा समर्थन भाव वाढण्यास मोठी मदत होते. एक प्रापंचिक संत म्हणून ते कसे असतात याच्या काही आठवणी आपल्याला सांगतो. त्यावेळी मंदार साधारण 9 वर्षाचा असावा. ध्यानानंतर आम्ही बोलत बसलेलो होतो आणि मंदार बाबा शाळेला सुट्टी आहे असं सांगत अतिशय आनंदाने उड्या मारत व्यक्ती आला. तुला आठवतो मंदार आणि स्वामीजी आणि तो म्हणत होता की आमचे मुख्याध्यापक वारले शाळेला सुट्टी. स्वामीजी एकदम गंभीर झाले आणि त्याला कडक शब्दात रागवले आणि म्हणाले की हा काय आनंद साजरा करण्याचा प्रसंग आहे, हा दुःखद प्रसंग आहे. मंदार थोडासा हिरमुसला होऊन निघून गेला पण आपल्या व्यस्त जीवनक्रमात त्यांनी जे संस्कार केले गुरुंवरती आज मंदार ह्या कार्यामध्ये कसा समर्पित होऊन काम करतो आहे हे आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. केळाशी देखील अशी काही गंभीर आठवण आली. दरवाजावर बेल वाजून एक कचरावाला आला. स्वामीजी पटकन उठले. तिथे केदार खेळत बसला होता. केदारच्या पाठीवर त्यांनी हात ठेवला आणि त्याला कचऱ्याच्या बाजूने कशी घेऊन गेलो. कचऱ्याच्या बाजूशी पोहोचल्यावर केदार माणूस हाता खालून दिसत गेला. ते हसत हसत कचऱ्याची बाजू घेऊन आले पण नंतर मात्र मी केदारला पुढे कचऱ्याची बाजू घेऊन त्यांना पाहिलं आणि आता जर तो केंद्रात कशी सेवा करतो आपल्या सगळ्यांना माहिती. एक प्रापंचिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना आज देखील आम्ही गणेशपुरममध्ये त्याला नेहमी पाहत असतो आणि त्याच्यामधून खूप काही शिकायला मिळतं. आयुष्यातले महत्वाचे निर्णय कसे घ्यायचे यासंबंधी ते फार सुंदर मार्गदर्शन करतात. नवीन नोकरी करायची तर व्यवसाय करायचा असा प्रश्न माझ्या ठिकाणी निर्माण झाला. त्यांनी माझ्या व्यवस्थित चर्चा केली पण म्हणाले निर्णय तुझा तू घ्यायचा. केंद्र साधना आणि परमार्थ याला सर्वोच्च प्राधान्य देऊन आपण निर्णय घ्यायचा. तू काही निर्णय दे मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्याचे निर्णय कसे घ्यायचे याची गुरु केलीच त्यांनी माझ्या हातात सोपवली. मी पुढे व्यवसाय सुरू केला. माझ्या व्यवसायामुळे मला कधी कधी ट्युरिंगला जायला लागतं. मी त्यांना म्हणालो की पवित्र ठिकाणी ध्यानाला बसावं असं म्हणतात मला हॉटेलमध्ये वगैरे कधी कधी खायला लागतं. तर ते म्हणाले आपल्याला हृदया परमार्थ करायचा. आपण ज्या खोलीत जातो सद्गुरु आपल्या हृदयामध्ये असतात. आपण प्रथम थोडा वेळ ध्यानाला बसावं, थोडस नाम घ्यावं ते फळ पवित्र होऊन जाईल. आपण निघताना त्या खोलीला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करावा. तिथल्या गरीबला देखील आपण कृतज्ञतापूर्वक नमस्कार करावा आणि तिथे जो नंतर साधक राहायला येईल त्याला त्या पवित्रतेचा स्पर्श व्हावा. आपण असा परमार्थ करायचा. शिष्य असावा स्वतंत्र. शिष्याने कसा खंबीरपणे परमार्थ करायला पाहिजे त्याचं ते दिग्दर्शन करत असत. ज्याला त्यांनी आपल्या म्हटलं त्याचा सर्वांगीण विकास कसा व्हावा याकडे ते जातीने लक्ष देत असत. 2006-07 हा प्रसंग आहे. मी तापामुळे खूप आजारी होतो आणि बरेच दिवस ताप बरा होत नव्हता. ते गुरुवारी भेटायला माझ्या घरी आले आणि मी कुठलं औषध घेतोय वगैरे त्यांनी विचारलं. मी होमिओपॅथीचं औषध घेत असेल आणि त्यांना थोडस अभिमानाने सांगितलं की होमिओपॅथीशिवाय दुसरं कुठलं औषध घेत नाही. मला त्यांनी बरं वाटतं. ते म्हणाले की साधकाने कुठल्याही पतीचा अभिमान धरू नये. आपण जर ते पती लागवत नसेल तर अॅलोपॅथी किंवा अँटीबायोटिक आहे ते घेऊन आपण मोकळं हवं. साधकाने पटकन तंदुरुस्त होणं म्हणजे झालं. आपण कशाला कुठल्या पतीचा अभिमान करायचा. तुम्ही स्वामी हे आचरणात आणता लोकच मला ते कसं झालं. तुम्ही 10 दिवस अँटीबायोटिक घेतलं तसेच प्रसंग येतो 5-6 वर्षांना एकदा असा. पण मी ते ऐकतो. माझा मुलगा अनिकेत त्याला बघायला फारसे चांगले मार्क किंवा फार वाईट मार्क देखील मिळाले नव्हते. आम्ही थोडेसे काळजीत होतो. स्वामीजींनी त्यामुळे वैयक्तिक लक्ष घातलं. त्याच्या सुदैवाने त्याला पहिल्याच लिस्टमध्ये त्याला हव्याच्या ब्रँचला आणि काही हव्याच्या परिस्थिती एका कॉलेजला त्याला ऍडमिशन देऊन गेली. मी हे सांगायला त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं आणि मला ते म्हणाले आम्ही जसा मंदार तसा केदार तसंच मला तुझा अंकित आहे. समदर्शन कसं असतं. संतांच्या ठिकाणी समदृष्टी कधी असते. सर्व भूत हिते होता. त्याला परमात्म्याची आवड आहे नाही जर आपला म्हटलं तर चिंतासाठी ते झटत असतात. मग तो गणेशगडमधलं मनोज असो मनोजच्या मुली असो त्यांच्यावर देखील ते संस्कार करण्यासाठी त्यांच्या हितासाठी ते झटत असतात. आंतरतुले घेऊन तिथे ते सेवा करत असतात. झाडांना पाणी घालत असतात. अतिशय साधेपणाने ते वावरत असतात. कुठलाही ताण समोरच्या व्यक्तीवर ते घेऊ देत नाही. स्वामीजींच्या चरणी खरं म्हणजे प्रार्थना काय करणार. ते आम्हाला अंतर्गाव्या मला ओळखतात. आमच्या कुटुंबाला ओळखतात. तुझ्या दारीचा तुकारा नको लोकरी गाताला. तुम्ही माझा हात असाच कायम हातात धरून ठेवणार याची मला खात्री आहे. मी तशी मागणी देखील करू इच्छित नाही. आम्हा सर्वांचा हात आपण कायम असाच हातात धरून ठेवणार. स्वामीजींच्या कृपेने आपण आणि मगरात मातोश्री मगराताईंना जगामय आरोग्य लाभो. तुम्ही स्वामीजींच्या जन्म प्रार्थना करतो.
स्वामीजींनी प्रत्येकाशी त्याच्या त्याच्या पातळीवर जाऊन त्यांच्या विषयांमध्ये रस घेऊन त्यांच्याशी संबंध प्रस्थापित केले. त्यांच्याशी संवाद जवळीत गिरीश काकांनी जो अनिकेतचा प्रसंग सांगितला तो 12वीचा प्रसंग आहे. त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली तेव्हाचा. पण अशीच अनिकेतला जेव्हा नोकरी मिळाली आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की मला क्रिकेट मध्ये नाही तेव्हा सुद्धा मी तेच भाव स्वामीजींच्या डोळ्यात पाहिले. कितीतरी वेळा मला अजूनही बाबा आणि आई म्हणतात की छान झालं नाही अनिकेतचं मस्त झालं त्याला नोकरी नाही. मला आणि केदारला नोकरी मिळाल्यानंतर त्यांचा जो आनंद होता तर तो तसाच आनंद अनिकेतला नोकरी मिळाल्यानंतर देखील त्यांनी आम्हाला बोलून दाखवला की माझ्याबरोबर घडली ही घटना नाही. तेवढंच मला तेव्हा आठवत जसं आपल्याकडे गिरीश दादांनी सांगितलं जसं ISO 9000 प्रणाली म्हणजे त्यांची काही आपण ISO असं काही माझ्या कल्पनेनुसार नाही करत. परंतु तसंच शिस्तबद्ध आपलं सगळे रेकॉर्ड्स आहेत. आपल्या केंद्राचं सगळं काम कशा आहे ते चालतं. तर स्वामीजींनी कधी नवीन कुठल्याही पद्धतीला टेक्नॉलॉजीला कधीही विरोध केला नाही. आता देखील आपलं जे केंद्र चालतं तर तेच दृकश्राव्य माध्यमातून ऑडिओ व्हिज्युअल याच्यातून आपण झूम ऍपद्वारे देखील पाहू शकतो. घरी बसल्या बसल्या आपण स्वामीजींचे सत्संग किंवा कुठे ऑफिसमध्ये असू तर ते सत्संग आपण ऐकू शकतो. तर या अशाच आपल्या एबी समितीमध्ये आणि ती जी सगळी व्यवस्था चालते तर त्या सेवेमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे असे सुधीर दादा पापकर आता आपलं मनोगत व्यक्त करतील. बुद्धी आणि भाव याची सांगड घालून अनेक जणांनी स्वामीजींचं उद्गत ओळखण्याचा किंवा त्यांचं प्रवचन ऐकण्याचा, त्यांनी जे ज्ञान प्रक्षेपित करतात ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. अशाच साधकांपैकी सुधीर दादा हे एक आहे. आता आपण सुधीर दादांकडून मनोगत करतो.
परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. स्वामीजींच्या विषयी भाव शब्दबद्ध करणं हे किती अवघड आहे याचा अनुभव अनेक वेळेला घेतलेला आहे. शब्दसंग्रह खरोखर आठवडा पडतो, पण तरी देखील मनोगताची संधी मात्र सोडावी नको वाटते. प्रत्येक मनोगतानंतर एक वेगळंच समाधान मिळत आणि ते समाधान मात्र काही काळच टिकत. त्याच्यानंतर एक मोठी यादी समोर येते की आणि हे बोलायचं आहेच ना, हे बोलायचं आहेच ना. शब्दसंग्रह अपुरा पडतो, मनात अनेक विचारांचे गोंधळ होतो, वेळेची माहिती असते, अशा अनेक गोष्टी होत राहतात. पण एखाद्या दक्षिणे मात्र ते सर्व मनोगत स्वामीजींच्या करणी मनोमन आसन देखील होत. या महाशिबिराच्या निमित्तानं असा ते प्रयत्न करायचा विचार केला. स्वामीजींच्या या दरबारामध्ये येऊन जवळ दोन तर 24 वर्ष होत आली. आपला हा बारबाकी प्रवास धंदा तरी करता. आता जसं मंदार म्हटलं तसं बुद्धिनिष्ठ खरोखर एक काळ असा होता की बुद्धिनिष्ठ म्हणून घ्यायला अभिमान वाटत होता. तुम्ही आता बुद्धिनिष्ठ आणि आता मात्र भावाचा भुकेला हा माझा प्रवास धंदा तरी करता. स्वामीजी माझ्यामध्ये हा अनुभवाचं बदल घडून आणला तरी करता आणि इतका विनाशायात इतकं सहज त्यांनी घडवलं तरी करत ते पाहताना खूप मऊ झाली. करत आज आपण नक्की म्हणू शकतो की जीवनाला परिस्पर्श होणं म्हणजे काय याचा अनुभव मी नक्की घेतो आहे. माझं बालपण माझं शालेय शिक्षण कोल्हापूर इथे गेलं. ज्या घरी झाडायला राहत होतो त्या घर मालकीबाई अतिशय धार्मिक होत्या. वर्षातील जवळजवळ 9-10 महिने त्यांच्या घरी कीर्तन होत असत आणि या सर्व कीर्तनाचा मी लाभ घेतला. सुरुवातीला त्या कीर्तनामध्ये होणाऱ्या कथांचं आकर्षण होत आणि हळूहळू त्याच्याच अनुषंगाने जे पूर्वरंगामध्ये वाद कीर्तन करायचे काही विषय मांडायचे त्याचं देखील आकर्षण होत गेलं. एक प्रकारे माझी परमात्म्याची बैठक घडत गेली. भगवंताविषयीचा संतांच्या विषयीचा आस्तिक भाव वाढत गेला, श्रद्धा बसत गेली, काही संस्कार मनावर घडत होते. आणि हे सगळं घडत असताना शालेय जीवनामध्ये विज्ञान म्हणजे सायन्स देखील अभ्यासले जात होते आणि त्यामुळे मग एक विचित्र गोंधळ सुरू झाला होता. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची सीमारेषा कुठे आहे? कीर्तनामधून चमत्कारांच्या विषयी बरेच सांगितलं जायचं, त्या चमत्कारांच्याकडे शास्त्रीय दृष्टीतून पोहोचून बघायचं तरी कसं? कीर्तनांच्या बद्दल त्याला ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल वाद सुरू व्हायचा त्या लक्षात येतात. कुठेतरी एक बुद्धीची झेप कमी पडते, कुठेतरी तर्क कमी पडतो. या तर एका बाजूला त्या कीर्तनकार भगवंतांकडून सद्गुरूंच नृत्य देखील बघत होत. सद्गुरूंसारखा आहे सदा पाठी राहता किंवा सद्गुरु हा संत कविता राजा त्याचं विवेचन करताना ते कीर्तनकार गोवा देखील थोडेसे गलबलून जायचे, घडून यायचं. गुरुंशिवाय मुक्ती नाही असं सांगताना पण आता त्या मुक्तीचं भाषा त्याची व्याख्या थोडी वेगळी होती. त्याला मुक्ती म्हणजे आता तर स्वर्ग लोक वैकुंठ लोक विष्णू लोक याच्यामध्ये जाणं त्याला मुक्ती म्हणत होते. पण त्याच्यावर त्यांच्या कीर्तनामध्ये यायचे ते संत हे जिवंतपणे मुक्ती भोगतात. कोण माझी बुद्धी जास्त बुद्धी वर काढायची हे कसं शक्य आहे? स्वतः म्हणजे बुद्धी भाव श्रद्धा यांचा तुम्ही गोंधळ त्या काळामध्ये निर्माण झाला होता. पुढे जसं हमकराम लाईफ म्हणतात तसे एका ठराविक पद्धतीने आयुष्य पुढे गेलं. शिक्षण उच्च शिक्षण नोकरी लग्न मुलं संसार पुढे जात होता. फक्त सुदैवाने एवढं घडत होतं की या सर्व काळामध्ये काही तात्विक विचारांचं वाचन होत होतं, संतांचं चरित्राचं वाचन होत होतं किंवा परमानंदाची बैठक सुद्धा हलत नव्हती. हीच पहिली काहीतरी गोष्ट होती. स्वामीजींच्या चरणी यायला 1994 साली वयाचे 33 वर्ष गाडावं लागलं. स्वामी माधवनाथांनी अनुग्रहित केलं आणि तो प्रसंग ते वर्ष माझ्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट ठरले. ते मी दिशा देणार कसं ठरलं. स्वामीजींचा 1.5 वर्षाचा सहवास लागला, परंतु अध्यक्षांचं त्यांच्याकडून ऐकलं, त्यांचे प्रवचन, त्यांचे सत्संग ऐकले, त्यांनी मी जे ग्रंथसंबंधीचा अभ्यास सुरू केला आणि माझ्या बऱ्याचशा प्रश्नांना उत्तरं मिळायला लागली. त्याच्यापैकी नवीन नवीन प्रश्न उपस्थित करत होते, पण त्यांचा हा विश्वास देखील घडत होता की या सर्व प्रश्नांची उत्तरं मला जास्त काही मिळणार आहे. स्वामींच्या महानिर्याणानंतर देखील मी परंपरा तशी चालू राहिली. स्वामी मार्गनाथांची जागा आता आपसूकपणे स्वामी मधुरेनाथांनी घेतली होती. स्वामीजीची प्रवचन सत्संग यातून माझा प्रबोधन होत होतं, माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत होती. असा त्यांचा सण विषय चालला होता आणि त्याला हा विषय दिला होता की ईश्वराबद्दलचा, ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलचा वाद, परमात्म्याच्या गोष्टींच्याबद्दल वाद. तर स्वामीजी सहज म्हणाले की आपण एक लक्षात घ्यावं की ईश्वर आहे ही देखील श्रद्धा आहे आणि ईश्वर नाही ही देखील त्या व्यक्तीची श्रद्धाच आहे. विविध श्रद्धांच्यामध्ये वाद हा होणारच. आपण आपल्याकडे पाहावं, परमात्मा हा वाद घालण्याचा विषय नाही, तर परमात्मा अनुकरणाचा आचरणाचा विषय आहे. वादानं आपल्याला जर काय खास होणार नसेल, आपल्याला बुद्धिबंध होणार असेल, तर वादामध्ये कशाला काढायचं. मी सर्व प्रश्न श्रद्धेच्या बाबतीत सोडवतो. म्हणजे पुढे म्हणाले की परमात्म्यामध्ये चमत्काराबद्दल बोललं जातं. मी असं म्हणतो की चमत्कार हा त्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेला त्याची अनुभूती आहे, त्याचा तो अनुभव आहे. तर मग त्याला आपण चॅलेंज नसतो करायला, त्याच्यापेक्षा तर त्याची जे भाव आहे आपण बघूया. आणि परमार्थामध्ये किंवा पुराणामध्ये ज्या काही कथा ऐकतो त्याच्यामध्ये आलेल्या चमत्कारांच्या कडे देखील मी श्रद्धेच्या पाहतो. खांबातून मनसे शिवसेनांचं प्रगट होणं, ते भक्तावरचं भगवंताचं प्रेम या श्रद्धेने मी पाहतो. माऊलीनी रेड्याचा मुख्य पद मिळवले, माऊलीनी भिंत चालवली, या सगळ्या गोष्टीकडे मी श्रद्धेच्या दृष्टीने पाहतो. पण तरी या सर्व माऊलीनी घडवलेल्या, माऊलींच्या हातून घडलेल्या या सर्व चमत्कारांच्या पेक्षा माझ्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीवरती विश्वास जास्त आहे. ते मला जीवन जगण्याचं तत्वज्ञान शिकवतात आणि मी त्याच्याकडे पाहतो. स्वामीजी मला एक वेगळी दृष्टी देऊ देत होते. या काळामध्ये स्वामीजीच्या कडून बुद्धिनिष्ठतेविषयी इतर संतांची संतवचन ऐकण्यात आली. त्याचं पहिलं होतं दालगुरु महाराजांचं आपले कर्म शिष्य आनंदरावांचे वापरण्याचे वरदानाच्या बाबतीत गोदान म्हणून म्हणाले होते की आनंदा, तुझ्या बुद्धीने परमात्माविषयी किंवा शास्त्राविषयी शंका घेण्याऐवजी ती बुद्धी परमात्माला शास्त्राला सुसंगत चालव. पण तुझी बुद्धी फार कुशागर आहे आणि तुझ्या प्रत्येक तर्काला मी उत्तर देऊ शकेल असं नाही. विवेकानंद रामकृष्ण म्हणाले होते की तुम्ही माझी तर्कनिष्ठी बुद्धी काढून टाका, ती जी बुद्धी तुमच्याविषयी आणि परमात्म्याविषयी माझ्या मला जिगत निर्माण करते. मनोबंध वाक्य स्वामीजीने सांगितलं होतं की बुद्धीचे पंग छाटून श्रद्धेच्या आधारे गीतेच्या प्रवाहात घेतो. माझ्या बुद्धिनिष्ठेला थोडं धक्का देणारी विधान होती, माझ्या बुद्धीबद्दल थोडस विचार करायला लागणारी विधान होती. या सर्व विधानातून संतांना काय शिकवायचं याच्यावरती विचार सुरू झाला. आणि या सुमारास माझ्या सुदैवानं स्वामीजींची निवडीला भक्तिवती प्रवचन सुरू झाली. मला अत्यंत आवडणारा सत्यसंगत अशा पद्धतीने विषय मांडणी स्वामीजींची दागोदाच्या आधारे ज्ञानश्रीचा प्रॉसेक्शन, भगवद्गीतेचा प्रॉसेक्शन, माझी बुद्धी खूप कुठेतरी तृप्त होत होती. स्वामीजींनी भगवद्गीतेचा आढावा घ्यायला सुरुवात केली आणि भगवद्गीतेचा अभ्यास करण्याची उत्सुक इच्छा देखील पूर्ण झाली. कीर्तनच्या बुवा मला त्या लहान मुलांना सांगायचे की भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ आहे ना, त्याचा अध्ययन करा. पण अध्ययन करा म्हणजे काय हा प्रश्न कायमच राहता. त्याने भगवद्गीता हातात घेतली आणि पहिल्या दोन श्लोकाच्या थोडं गाडी गेलीच नाही ती भूक स्वामीजी आता पूर्ण करत होते. भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरी भूक कशी द्यायची हे स्वामीजीने शिकवलं. गीतेतील श्रीकृष्णाचं समाधान ऐकताना समजी श्रीकृष्णांसारखे वाटायचे आणि त्यावेळेला ज्यावेळेला ते अर्जुनाचं गुणवर्णन करायचे त्यावेळेला वाटायचं की आपण अर्जुनाचे गुण अगदी मांडण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर स्वामीजी एकूण त्या संस्था आपल्या आपल्याला पकडी पडणार आहे. आठवा अध्याय कसे पूरक केले त्याची श्लोकसंगती कशी आहे, अध्याय संगती कशी आहे. स्वामीजी सांगत होते भूक तृप्त होत होती पण त्याचबरोबर एक वाक्य ते त्यांनी या गीता प्रवचनामध्ये अनेक वेळा उच्चारले ते जो माझ्यासाठी मी तसं मला वाटतं की बुद्धी म्हणजे शैक्षणिक बुद्धी नाही, बुद्धी म्हणजे व्यवसायिक माफी, जी बुद्धी ईश्वराला बघण्याचं नियत होते ती बुद्धी, बुद्धी म्हणजे स्थिरबुद्धी, जीवनातील सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये जी स्थिर राहते ती बुद्धी. माझ्या बुद्धीची व्याख्या देखील स्वामीजी बदलत होते. स्वामी सांगत होते की गीता हा कुठला तत्वसंप्रदाय सुरू करत नाहीये, गीता ही एक आदर्श भक्त आदर्श व्यक्ती घडवते, त्याच्यामध्ये ज्ञान आहे, ध्यान आहे, कर्म आहे, तो सर्व घडवणारी भगवद्गीता आहे. त्या सर्व प्रवचनाने या भगवद्गीतेच्या निरूपणाने माझ्या आयुष्यामध्ये खरोखर मोठी क्रांती घडली. एक काळ असा होता की पुरुषाच्या डोकाळ्या डोळ्यामध्ये पाणी हे माझ्या दृष्टीने कमीपणात लक्षण होत आणि आता मात्र मी आत्मने गरगरत का नाही याचा शोध घ्यायला लागलो. स्वामीजींना प्रार्थना करत होतो की हे भावाची बुद्धी माझ्या अनुभव जी भावनी श्रीमंती स्वामीजी सांगत होते जी भावनी श्रीमंती तुम्ही मला वाटत अशी प्रार्थना स्वामीजींच्या चरणी होत होती. आणि याचा प्रत्येक इथे त्यांच्या सुटण्या आला. एका गुरुपौर्णिमेच्या पूजनानंतर स्वामींच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि त्या चरण स्मरणाने माझ्या सगळ्या सगळ्या देखील पाळत होते. ज्या क्षणाची मी आकृतीनं वाट पाहत होतो तो अपूर्व क्षण माझ्या आयुष्यामध्ये करत आला होता. या सर्व कालखंडामध्ये स्वामीजी माझ्या अनेक प्रश्नांची उत्तर केली, काही प्रत्यक्ष काही अप्रत्यक्ष. असाच एक प्रसंग की घरातील परंपरागत कुलधर्म कुलाचार ज्या गोष्टी आई वडिलांच्याकडे होईल वयमानाप्रमाणे त्यांना ती झोपे ना तेव्हा ते वडील मुलगा म्हणून माझ्याकडे घ्यायचा असा प्रस्ताव आला. माझ्या दृष्टीने ते दोघांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट होती पण त्यांनी ज्या निष्ठेने आई वडिलांनी सर्व सांभाळलं होतं त्यातला जमेल का अशी शंका मनात यायला लागली होती आणि यावर्षी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही स्वामीजींच्याकडे गेलो. स्वामीजी म्हणाले ही सर्व आपल्यासाठी सुसंगी आहे असं समजूया. त्या सर्व ग्रंथामध्ये कर्मकांडाचा कुठला भाव करून घेऊ नका कारण भगवंताला भाव हवा आहे. येर पत्र पुष्प फळ हे बघावं या नसतेवर ही भगवंताची शिकवण लक्षात ठेवूया. समर्थ जसे म्हणतात तसे सगुणाचे आधारे निर्गुण पाणी निर्धारे हे सूत्र लक्षात ठेवूया. तो व्यापक परमात्मा आपल्याकडून भक्ती स्वीकारण्यासाठी मूर्ती घेऊन मूर्ती म्हणून आपल्या समोर आलेला आहे या भावानं पण देखील ही सर्व पूजा हे सर्व समारंभ करूया. मला खात्री आहे तुम्हाला जमेल. स्वामीने त्या मार्गदर्शनानंतर आपण तर माझे सगळं भक्तीचा एक वेगळा अध्याय सुरू झाला. त्या सगळं भक्तीचाच आणखी एक वेगळा प्रसंग गणेशोत्सवाच्या काळामधला सोसायटीमध्ये सामूहिक आचरणकीर्तनाच्या पाठानंतर आम्ही सर्वांचे बसलेलो असताना स्वामी त्यांची आचरणकीर्तन म्हणण्याची पद्धत सांगितली. ते म्हणाले की या गणेशोत्सवाच्या काळामध्ये मी एकदा अशी बैठक करतो प्रत्येक चरणाकडे अत्यंत शांतपणे त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन त्याच्या चिंतनामध्ये रूप घेऊन जातो. तो साक्षात आत्मा ते नुकसान असं म्हणताना त्या आत्मरूप गणेशाचं चिंतन करतो, त्या निर्गुण अंकारूप गणेशाची एकरूप व्हायचा प्रयत्न करतो आणि मग जंबोदराय एकदंताय म्हणताना हाच निर्गुण परमात्मा छान गोंडसाच्या मूर्तीमध्ये आपल्या समोर उपस्थित आहे असं तो त्या मूर्तीचं ध्यान करतो. वेळ छान जातो. स्वामीजीच्या मार्गदर्शनानंतर हा प्रयत्न खरं गणेशोत्सवात केला गेला आणि खूप छान आनंद मिळत गेला. त्याच्यानंतर जे जे ज्ञान ज्ञान श्लोक होते, स्तोत्र होती, आरत्या होत्या, त्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये असा काही तो प्रयत्न करत गेला. स्वामीजींच्या कृपाने ते सर्व घडत गेलं. आज जसं म्हणाला तसं बुद्धी नसतं ते फळाचा मुकेला आता प्रवास मला स्वामीजींच्या कृपेने घडत आहे. आता हे आहे ते गुरुकोटी भाव गुरुकोटी देव या भावाचे स्वामीजींचा देहात सहभाग अत्यंत विलोभनीय याचं शंका नाही. परंतु व्यक्ती आणि प्रकृतीच्या पलीकडे असलेले त्यांच्याचं देवत्व जाणवावं आणि ते तो भाव त्यामध्ये वृद्धिंगत व्हावा ही आता आवश्यकता आहे. तुम्हाला माझं असं म्हणतात की आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, सद्गुरूंच्या संघे शिष्य बिघडला. अशा बिघडण्यासाठी कटिबद्ध मी झालेलो आहे. त्यांनी घडवायचं कसं बिघडवायचं कसं स्वामीच्या हाताने या महाशिबिराच्या निमित्तानं पुढील स्वामीजी आणि मातेश्री मतदारांना दीर्घायू आणि निरामय आयुष्य
आपण ही सगळी मनोगत भजन म्हटलं. सिद्धूदादाने जो उल्लेख केला की चमत्कार आणि त्या संदर्भातलं त्याच स्वतःच देखील त्यांनी काही चिंतन प्रकट केलं. आपल्या सारख्यांच्या देहबुद्धीमध्ये जो पालट घडतोय, आपले प्राधान्यक्रम बदलतात, बाहेरची ओढ कमी होऊन भगवत चरणी आता थोडं मन विसावायला लागलं. मला वाटत नाही की यापेक्षा दुसरा कुठला मोठा चमत्कार असेल. स्वामीजींनी तो चमत्कार केला आणि ते सगळ्यांची मनोगत झाली. मला असं वाटलं मी देखील काही मनोगत व्यक्त करू का. हा चमत्कार माझ्याही बाबतीत आता थोडा घडतोय असं मला वाटत. अजूनही बाबांच संपूर्ण माझ्या दृष्टीने स्वामीजींमध्ये रूपांतरण झालंय का मला माहित नाही. माझ्या अंतःकरणात तेवढा संपूर्ण पूजनीय भाव झालाय का मला माहित नाही. परंतु त्याची सुरुवात झाली. बाबा मी तुमच्या कृषी उठवायला आलो. मी जेव्हा येत होतो लहानपणी तेव्हा देखील बाबा माझे सर्वस्वच होते. तेव्हा देखील बाहेरचं कुठलंच विश्व नव्हतं. आजही ही परिस्थिती आमची नाही आहे. मला पूजनांनी सांगितलं की स्वामीजींच्या घरातलेच आम्ही एक झालो. आम्हाला देखील दरस तुमच्याशी कोण नाही. मी परवाच असा स्वामीजींच्या बाबांच्या कुशीत झोपलो आणि माझी मुलगी आहे दादा तिला फार राग येतो असं कोणी आजोबांकडे गेलं. मांडीवर माझं डोकं होत आणि बाबा माझ्या चेहऱ्यावरून हात पेटवत म्हणत होते की राधा आलं हा देखील माझं नाम आहे. स्वामीजी आम्हाला तुमची गरज आहे. एक केंद्रा देणारा एक प्रभू साधक म्हणून देखील मी म्हणतो. ज्या पद्धतीने मी बाहेर व्यस्त गुणकरण झालंय, कामाचे अंतर वाढलेत, वेळा वाढल्यात, सगळ्या ठिकाणी वेग आला. त्याला एक कारण आहे, मोबाईल हे पण आहे, खूप वेग आला. त्यामध्ये खरं शांतीची, जाणण्याची, तुमच्या प्रेमाची आम्हा सगळ्या सर्व मुलांना खूप गरज आहे. आमच्यापैकी जो जसा आहे, जो जिथे आहे, तसं तुम्ही त्याला आपलं म्हटलं. त्यामुळे आपल्या आमच्यामधला प्रत्येक जण जिथे आहे तसा, तिथून थोडा थोडा आता उभीना या मार्गावर अग्रेसर होतोय. केंद्रामध्ये अनेक पद्धतीच्या सेवा उपलब्ध आहेत. माझ्यासारख्यांना सामान्यांची सेवा उपलब्ध आहे, दादासाठी एबी समिती मला करू शकत आहे, सामान्य जण सोपा. त्यांनी चित्तवृत्तीमध्ये पालट घडतोय हे थोडं आता वाटायला सुरुवात झाली, म्हणजे प्राधान्यक्रम देखील थोडे बदलत आहे. आई तुझ्याशिवाय, तुझ्या शिवाय मला वाटत नाही की कुठलेच मनू लागते. स्वामी इंग्रजी आणि अर्पण होईल, त्यांचं अवतरण माझ्या आयुष्यात स्वामीजी म्हणून व्हावं ही माझी खूप अपेक्षा आहे, इच्छा आहे. पण तुला मी शिवटपर्यंत आईच म्हणते. एसएसटीच्या कार्यक्रमानिमित्त मी परमेश्वराकडे खूप कळवून प्रार्थना करतो. दोघांना स्वामीजींना आणि आईला दीर्घ विराम आहे, आयुष्य ज्या प्रोग्रामी मिळू दे. आता आपण एक हार अर्पणाचा कार्यक्रम करूया. श्री अजय कांत आणि अनघा कांत हे दोघही व्यवसायाने डॉक्टर आहेत. दोघही संभक्त अजय कांत स्वामीजींना हार अर्पण करतील आणि सौभाग्यवती अनघा कांत मधुराताईंना हार अर्पण करतील. ते दोघे लालगरंज नावाच्या गावी राहतात, तिथे त्यांचं हॉस्पिटल आहे. पण विशेष म्हणजे की प्रत्येक मोठ्या कार्यक्रमामध्ये किंवा अधूनमधून आपल्या शिबिरांमध्ये देखील त्यांची उपस्थिती असते. आता आपण एक अभंग ऐकूया. संपत गौरी सरदेसाई अभंग सादर करूया.
Oh, my God.
सकाळच्या सत्राची सुरुवात आपण मनाने केली. त्याच सत्राचा आता शेवट देखील आपण सार्वजनिक मी स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी मला अनुषंगिक
आपण नाम देणार आहोत. एक अर्धा मिनिट शांत स्तब्ध बसा, अगदी स्तब्ध जरूर तुकारा असा. आपल्याला थांबवता न येण्यासारखी गोष्ट म्हणजे श्वास आपली सगळं शरीर स्तब्ध. त्या श्वासाकडे लक्ष द्या. तो संत शांत दीर्घ उंची दीर्घ आणि सत सब. श्वास घेईपर्यंत विचार होतो द्यायचा नाही, घेतल्यानंतर सोडेपर्यंत विचार होतो द्यायचा नाही असं सातत्याने करायचं. विचार होत नाही विचार उठला तर त्याचा ओढून मला परत श्वासावर आणि विचारवर अधिक राहा.
आणि पुढचं नाव
अविनाशी निर्गुण अक्षर ब्रह्म स्वरूप आहे
साडेपाच वाजता आपण इथे परत यायचं आहे. साडेपाच ते आठ असा परत एक मुलाखतींचा कार्यक्रम काल जी दिनदर्शिका स्वामी मकरंदनाथ दिनदर्शिका प्रकाशित झाली तर ती ग्रंथविक्री केंद्राजवळ उपलब्ध आहे. त्या दिनदर्शिकेमध्ये स्वामीजींचे खूप सुंदर फोटो आणि त्याच्याबरोबरीने त्यांची काही वचनं आहेत. आपण दिनदर्शिका आपल्या घरामध्ये जेवढ्या खोल्या असतील एक दोन त्या सगळ्या खोल्यांमध्ये देखील ठेवू शकतो. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी ही दिनदर्शिका ठेवू शकतो. ही दिनदर्शिका त्याची छापील किंमत 150 रुपये आहे पण या शिबिराचं औचित्य साधून आपण ती 120 रुपये एवढ्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देत आहोत. या तसंच या महाशिबिराच्या निमित्ताने स्वामीजींच्या सगळ्याच ग्रंथांवर आणि सीडींवर 10% पर्यंत सवलत मंडळाने दिलेली आहे. आपण त्याचा जरूर लाभ घ्यावा. या महाशिबिरामध्ये आपल्या प्रत्येकाला स्वामी मकरंदनाथांचं दर्शन घेण्याची खूप अनिवार्य इच्छा निश्चित असणार. त्या 3 दिवसांमध्ये आपण 1 वेळेला स्वामीजींचं दर्शन घेणार आहोत. आज बॅच नंबर 481 ते 720 या साधकांना आज दर्शनाचा आता सकाळी लाभ घेता येईल.
परमहंस सद्गुरु स्वामी मजे मनी गुरु रावण ज्ञानी गुरु रावण चिंतनी गुरु रावण मजे मनी गुरु रावण ज्ञानी गुरु रावण चिंतनी गुरु रावण मज भाव गुरु रावण देव गुरु राव भव गुरु राव ऐसे हो मज माता गुरु राव के पिता गुरु राव भ्राता गुरु राव भ्राता गुरुदेव बजे जनि गुरु राव वनि गुरु राव साधन गुरु राव ऐसे गुरु मज काया गुरु राव माया गुरु राव वाचा गुरु राव नामुखी मज कार्य गुरु राव कारण गुरु राव मकरंद गुरु राव रूप गुरु मकरंद गुरु राव रूप गुरु मज मणि गुरु राव ज्ञानी गुरु राव चिंतनी गुरु राव एक राव चिंतन गुरु राव एक राव बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।